to God for this wonderful opportunity. After lunch session is going to be a little bit more silent, because I believe that you will doze off, but let's see. If you doze off, then I'm going to do like this, so that will help us. But in case if I do like this, understand that. Okay. Sometimes what happens is that when you sleep like this, when you do like this, okay, you don't have to just turn the head and sleep again. Okay. Pay attention. Probably this will be most useful things that we might learn.
दुपारची वेळ आहे आणि देवाला आपण याबद्दल धन्यवाद देऊया. जरा कठीण जाईल, पण जर कोणी झोपलेलं दिसेल तर मग पाल साहेब जरा टेबलावर आवाज करतील, जेणेकरून मग तुम्ही सावध व्हा. परंतु काही लोक असं आहे की एका बाजूला झोपले असतील, आवाज केले तर ते दुसऱ्या बाजूला त्यांचं डोकं येतो. तसं काही करू नका आणि आपण देवाला धन्यवाद देऊया आणि पुन्हा आपण पुढे जाऊया. एक तरह सहावा अध्याय, यातून आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत.
Ephesians chapter 4, sorry, 6 and verse number 4. It says, fathers, do not provoke your children to anger, but bring them up in a discipline and instruction of the Lord.
बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.
पॅरेंटिंग इज नॉट इझी.
आणि जे काही संगोपन आहे, मुलांचं संगोपन, ते काही सोपी गोष्ट नाहीये.
इट्स व्हेरी चॅलेंजिंग.
आणि ते फारच आव्हानात्मक असं आहे.
इनफॅक्ट इन हाऊ टू रेज अ पेगन चाइल्ड इज अ टायटल ऑफ अ सर्मन.
आणि मग या संदेशाचा किंवा या सत्राचा जे काही आपण विषय दिलेला आहे, तो विषय हाच आहे की जे ख्रिस्ती इतर आपले मुलं आहे, म्हणजे ज्यांना ख्रिस्त अजून माहीत नाही, जे अविश्वासात आहेत, त्यांना आपण कसं वाढवायचं.
अज्युमिंग दॅट एव्हरी चाइल्ड बॉर्न इज अ सिनर.
आणि आपण ही गोष्ट ग्रहित धरून पुढे चालत आहोत की प्रत्येक जन्मणारं जे मूल आहे ते एक पापी असं मूल आहे.
अँड ही ऑर शी इज पेगन बिकॉज दे डोंट नो द लॉर्ड.
कारण आणि त्याच कारणामुळे ते पापी असल्या कारणामुळे आणि प्रभूची वैयक्तिक ओळख त्यांना नसल्या कारणामुळे आपण हे ग्राह्य धरून चालूया की ते त्या ठिकाणी न तारलेले असे आहेत, त्यांना ख्रिस्त माहीत नाहीये.
अनदर अप्रोच इज दॅट आय एम ट्राईंग टू गेट सम निगेटिव्ह एक्झाम्पल्स हाऊ नॉट टू मेक मिस्टेक वेन पॅरेंटिंग.
आणि मग त्या ठिकाणी आपण जे काही मुलांचं संगोपन करत आहोत त्यावेळेस आपण चुका करू नये याची आपण काही उदाहरणं पाहणार आहोत, काही नकारात्मक अशी उदाहरणं पाहणार आहोत.
सी एस लुईस, अ फेमस फिलॉसॉफर.
आणि जे सी एस लुईस आहे, जे महान तत्वज्ञानी, ईश्वरात आपलं बायबलचे जे तत्वज्ञानी होते,
इज फेमस फॉर इज ड्रामा अँड क्रॉनिकल्स ऑफ नार्निया, राईट. ओके, द मूवीज आर देअर ऑन दॅट वन. ओके, ही हॅज रिटन अ बुक कॉल्ड स्क्रू टेप लेटर्स.
आणि मग ते उपन्यास लिहिण्यामध्ये फार ते नावलौकिक आहे. आणि त्यांनी एक जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव
स्क्रू टेप लेटर्स.
स्क्रू टेप लेटर्स असं त्या पुस्तकाचं नाव आहे.
ओके, इन दिस स्क्रू टेप लेटर्स अ सिनियर डिमन टेल्स द ज्युनियर डिमन व्हॉट टू डू, व्हॉट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटीज.
आणि मग त्या पुस्तकामध्ये एक जो सिनियर जो सैतान सैतानाचा दूत आहे, तो ज्युनियर सैतानच्या
दूत
मोठं भूत छोट्या भूताला सांगत आहे.
ज्युनियर डिमन इज नेम्ड एज वर्मवूड.
आणि मग जो काही छोटं भूत आहे त्याचं नाव वर्मवूड असं त्याचं नाव आहे.
अँड सिनियर डिमन राईट 31 लेटर्स टू द ज्युनियर डिमन इन गायडन्स.
आणि मग त्या ठिकाणी जे लहान भूत आहे, त्या भूताला मोठं भूत जे आहे, ते जवळपास 31 सूचना लिहित आहे, जेणेकरून तो त्याला मार्गदर्शन करेल कशा रीतीने गोष्टी करायच्या.
हाऊ टू बी मोर इफेक्टिव्ह इन हिज जॉब ऍज अ डिसेप्शन अँड चीटिंग अँड विकेडनेस.
आणि फसवेगिरी, दृष्टपणा किंवा भ्रष्टपणा या सर्व गोष्टीमध्ये त्याने कशी उत्तम कामगिरी करावी यासाठी हा जो काही मोठा भूत आहे, तो छोट्या भूताला 31 जण काही सूचना, मार्गदर्शक पर सूचना तो लिहिला आहे.
हाऊ टू लीड मॅन अवे फ्रॉम गॉड,
देवापासून मनुष्याला कसं परावृत्त करायचं याबद्दल तो लिहित आहे.
अँड in a Christian family, he suggests you should do four things.
आणि मग तो जो काही मोठा भूत आहे छोट्या भूताला सांगतो की जर ख्रिस्ती कुटुंब असेल तर मग चार गोष्टी तुला करायच्या आहेत जेणेकरून ते त्यांच्या मार्गापासून मार्ग भ्रष्ट होतील.
सो दॅट देअर चिल्ड्रन विल ऑलवेज रिमेन अनसेव्ड.
आणि मग तू जर त्या चार गोष्टी केल्या तर मग त्या ख्रिस्ती कुटुंबामधली जे काही वाढणारे मुलं आहेत ते मुलं कधीही त्यांचं तारण होणार नाही अशी स्थिती निर्माण होईल.
सो द फर्स्ट अडवाइस सैतान गिव्ज टू हिज डिमन्स इज दिस, डोंट लेट द पॅरेंट स्पेंड टाइम विथ देअर चिल्ड्रन.
आणि मग जे काही मोठं भूत आहे त्याला आपण सैतान म्हणूया, ते सैतान त्याच्या दूताला जे काही छोटे भूत आहेत त्यांना तो सांगतो की पहिलं सूचना तुम्हाला ही आहे की तुमचे जे काही ख्रिस्ती पालक आहे त्या पालकांना त्यांच्या मुलांबरोबर कुठल्याही प्रकारे वेळ घालवण्यासाठी संधी देऊ नका.
लेट द पॅरेंट्स हॅव इनफ मनी सो दॅट दे कॅन बाय टॉईज, कॅन्डी, चॉकलेट्स, चिप्स, एव्हरीथिंग.
आणि मग त्या ठिकाणी तो असं म्हणतो की त्या जे पालक आहे त्या पालकांकडे भरपूर असा पैसा असू द्या जेणेकरून ते पालक लोक काय करतील की त्यांची जी मुलं आहेत त्या मुलांना खेळण्या घेतील, चॉकलेट्स घेतील, सर्व काही गोष्टी आहेत ते घेत राहतील.
मेक शुअर दॅट द पॅरेंट्स फाइंड राईट काइंड ऑफ प्ले ग्रुप टू सेंड देअर चिल्ड्रन.
आणि मग त्या ठिकाणी ते म्हणतात याची खात्री बाळगा की जेणेकरून त्या पालक लोकांना अशा प्रकारचा प्ले ग्रुप मिळेल की जिथे ते त्यांच्या मुलांना पाठवू शकतात.
लेट पॅरेंट्स गिव्ह ऑल द मटेरियल थिंग्स टू द किड्स.
आणि मग ज्या काही सर्व भौतिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पूर्णपणे ते मुलांना देऊ शकतील याची तुम्ही खात्री बाळगा असं तो सांगतो.
हायर नॅनीज टू टेक केअर ऑफ द चिल्ड्रन.
आणि मग त्या ठिकाणी तुम्ही भाडेतत्वावर मावशा घ्या किंवा नाणी घ्या जेणेकरून ते मुलांचा सांभाळ करू शकतील.
बिकॉज यू डोंट हॅव टाइम टू रेज युअर किड्स.
कारण त्या ठिकाणी आम्ही आमच्या मुलांचं संगोपन करत असताना ते करण्यासाठीच आमच्याकडे वेळ नाही.
या यू कॅन हॅव मेट्स, यू कॅन हॅव टीचर्स, यू कॅन हॅव प्ले ग्रुप टीचर्स, यू कॅन हॅव स्विमिंग टीचर, हॉकी टीचर, बास्केटबॉल टीचर, योगा टीचर, एव्हरीथिंग.
लक्षात घ्या की खरं पाहिलं तर आपण त्याचे शिक्षक असायला पाहिजे, परंतु आपण काय करतो की भाडेतत्वावर मग आपण सर्व प्रकारचे शिक्षक त्यांच्या जीवनामध्ये आणतो. जसं की सरांनी सांगितलं कोणते कोणते शिक्षक आपण त्यांच्या समोर ठेवतो.
मेक शुअर दॅट दे हॅव एव्हरीबडी बट नो फादर नो मदर.
आणि मग तो मोठा सैतान छोट्या सैतानाला म्हटला की याची तू खात्री बाळग की त्यांच्याकडे सर्व काही असेल पण त्यांचे पालक त्यांच्यापासून तू दूर ठेव.
इफ नेसेसरी गिव्ह अंकल अँड आंटीज.
आणि जर गरज पडली तर मग अंकल अँड आंटी त्यांच्या जीवनामध्ये असू दे.
इफ नेसेसरी गिव्ह फ्रेंड्स,
मित्र पण असू दे.
बट नो फादर अँड नो मदर.
परंतु आई वडिलांना त्यांच्या जीवनामध्ये जास्त येऊ देऊ नकोस.
अँड इफ यू डू दॅट वन यू आर सक्सेसफुल इन रेजिंग अ पेगन चाइल्ड.
आणि मग जर तू त्यांच्या आई वडिलांना त्यांच्यापासून दूर ठेवलं किंवा आई वडिलांना मुलांपासून दूर ठेवलं तर मग तू यशस्वी झाला याच्यामध्ये की ते जे मुलं आहेत ते नेहमीच ख्रिस्ती इतर राहतील, ख्रिस्ता विनाश राहतील.
सैतान इज टेलिंग दिस वन टू हिज डिमन्स.
सैतान त्याची जी काही पतन पावलेले देवदूत जे आहेत त्यांना तो या गोष्टी सांगतोय.
यू रिमेंबर व्हॉट इज हॅपनिंग राईट नाव हिअर.
तुम्हाला समजते का इथं नेमकं काय घडत आहे ते.
यू नो दॅट इफ यू डोंट स्पेंड टाइम विथ युअर चिल्ड्रन.
तुम्हाला माहित आहे की तुमच्या मुलांबरोबर जर तुम्ही वेळ घालवला नाही.
दे कॅन हॅव नाना नानी, दे कॅन हॅव अंकल आंटी, दे कॅन हॅव मावशीज, बट दे डू नॉट हॅव फादर अँड डू नॉट हॅव मदर.
लक्षात घ्या की त्या ठिकाणी काय होईल की त्यांना आजी आजोबा असतील, नाना नानी असतील, मावशी असतील, त्या ठिकाणी आत्या असेल, सर्व गोष्टी असतील, परंतु त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यांचे स्वतःचे आई वडील त्यांच्याजवळ नसतील.
बिकॉज यू डोंट हॅव टाइम यू गिव्ह दॅट ऑपॉर्च्युनिटी. हिअर इज माय किड, आय एम इनकॅपेबल ऑफ टेकिंग केअर ऑफ हिम, सो ग्रँड पॅरेंट्स यू टेक केअर ऑफ यू.
आणि मग तुम्ही काय करतात की जणू काय तुम्ही असं दाखवतात की हे माझे मुलं आहेत परंतु माझ्याकडे काय त्यांच्यासाठी वेळ नाहीये, म्हणून तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगतात, त्यांच्या आजी आजोबांना सांगतात की आता तुम्ही हे मुलं घ्या, यांचं तुम्ही संगोपन करा.
सो दिस इज वन निगेटिव्ह एक्झाम्पल.
हा एक नकारात्मक उदाहरण तुमच्या समोर उभा केलेला आहे.
दॅट सैतान इज रॉबिंग यू ऑफ युअर टाइम विथ युअर किड्स.
सैतान हा तुम्हाला जणू काही तुमच्या मुलांचा वेळ तुमच्यापासून तो चोरून घेत आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर तो व्यतीत करू नये, त्यापासून तो लपून घेत आहे.
द सेकंड थिंग सैतान सेज टू हिज डीमन्स,
आणि मग दुसरी गोष्ट सैतान त्याच्या पतन पावलेल्या दूतांना म्हणतो,
डोंट लेट द पॅरेंट्स डिसिप्लिन देअर चिल्ड्रन.
तुम्ही तुमच्या, तो म्हणतो की त्यांचे जे पालक आहे त्या पालकांनी त्यांच्या मुलांना शिस्त लावू नये याच्याविषयी तुम्ही खात्री बाळगा.
मेक शुअर दॅट दे ऑलवेज आर नॉट पनिशिंग.
आणि मग सैतान असं म्हणतो की नेहमीच याविषयीची खात्री तू बाळग की जे काही पालक लोक आहेत त्या पालक लोकांनी नेहमीच त्यांच्या मुलांना शिस्त लावू नये आणि शिस्तीसाठी जे फटके मारायचे ते मारू नये.
पॅरेंट्स ऑल्सो फील गिल्टी.
आणि ज्यावेळेस आई वडील मुलांना शिस्त लावतात आणि ज्यावेळेस अशा प्रकारे त्यांना शिक्षा देतात,
नो दे फील गिल्टी.
अच्छा, पालक सुद्धा या गोष्टीविषयी दोषी असे आहेत.
हा, दे फील अपराधी,
अपराधी असे आहेत.
बिकॉज दे स्पेंड लॉट ऑफ टाइम आउटसाइड, ओनली सम टाइम दे हॅव विथ चिल्ड्रन अँड दे डोंट वॉन्ट टू ड्युरिंग दॅट टाइम बीट देम.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी बहुतेक वेळेस आई वडील जे आहेत ते बाहेर असतात, त्या कारणामुळे ते अपराधी असे आहेत आणि ज्या ज्या वेळेस त्यांना वेळ मिळतो त्यावेळेस ते त्यांना फटके मारतात.
नाही, दे डोंट वॉन्ट टू,
ते त्यांना फटके मारत नाही.
हा, बिकॉज दे फील गिल्टी, अरे आय एम स्पेंडिंग लॉंग टाइम आउटसाइड, ओके टुडे इज हॉलिडे, माय चाइल्ड इज विथ मी, ओके डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, गो हेड.
आणि मग ते जणू काय अशा प्रकारचा विचार करतात की अरे मी तर माझ्या मुलापासून फार वेळ बाजूला राहत असतो आणि मला थोडा वेळ त्याच्याबरोबर मिळाला आहे, मग मी का त्याला मारू, त्याला जे पाहिजे ते मी करू देतो, त्याला जे पाहिजे तसं वागू देतो.
समटाइम्स आवर मदर्स फाईट विथ अदर पीपल.
आणि मग
समटाइम्स आवर मदर्स आर फायटिंग विथ अदर पीपल एस्पेशली टीचर्स.
आणि मग काय वेळेस काय होतं की आपली जी आई आहे ती बहुतेकदा दुसऱ्या लोकांबरोबर झगडत असते, विशेष करून ज्या शिक्षिका आहेत शिक्षक आहेत त्यांच्याबरोबर.
हाऊ यू डेअर टू बीट माय चाइल्ड,
तू कस काय धाडस केलं माझ्या मुलाला मारण्याचं.
आय नेव्हर टच हर ऑर हिम,
मी तर कधी त्याला फटका मारला नाही, कधी मी त्याला हात लावला नाही.
अँड हाऊ कॅन यू से लाईक दॅट,
आणि तू कस काय त्याला असं बोलतो, मी त्याला कधी अपशब्द बोलले नाही.
आय नेव्हर सेड लाईक दिस टू माय चाइल्ड,
असं मी कधीही माझ्या मुलाला बोलले नाही, तू कस काय बोलतो.
हाऊ कॅन यू डू लाईक दॅट,
असं कसं तू बोलतोस.
ओके वी से लाईक दॅट क्वाईट ऑफन इज इट नॉट,
असं बहुतेकदा आपण आपल्या मुलांची बाजू घेऊन असं बोलत असतो नाही का.
अँड बिकॉज ऍज अ पॅरेंट्स यू विल सू द टीचर्स, टीचर्स ऑल्सो डोंट बीट देअर चिल्ड्रन नाव.
आणि मग तुम्ही अशा प्रकारची तक्रार त्यांच्याकडे केल्या कारणामुळे ते शिक्षक किंवा शिक्षिका असो किंवा शिक्षक असो ते मुलांना मारणं थांबवतात.
अँड दे जस्ट सिम्पली कॉल यू अँड टेल यू इन अ पॅरेंट्स मीटिंग that your child is doing like this, like this, like this.
आणि मग ते काय करतात की ज्यावेळेस जी पालकांची मीटिंग असते त्या मीटिंग मध्ये तुम्हाला बोलवतात आणि मग तुमच्या मुलांविषयी तक्रार करून तुम्हाला सांगतात की तुमचा मुलगा असा असा करत आहे.
अँड यू ऑलवेज डिफेंड युअर चाइल्ड,
त्यावेळेस नेहमीच तुम्ही तुमच्या मुलाची बाजू घेत असता.
यू विल से दिस फेलो इज रॉंग, दॅट फेलो इज रॉंग, माय चाइल्ड इज पक्का राईट.
आणि मग तुम्ही असं म्हणत असतात की तो शिक्षक चुकीचा आहे, ती शिक्षिका चुकीचा आहे, तो माणूस चुकीचा आहे, ती बाई चुकीची आहे, परंतु माझं जे मुलगा आहे ते बरोबर वागत आहे.
पॅरेंट्स ऑलवेज थिंक दॅट दे विल चिल्ड्रन विल गेट हर्ट.
आणि नेहमीच पालक लोक हा विचार करत असतात की माझ्या मुलांना जर शिक्षा शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर ते दुखवले जातील,
देअर कॉन्फिडन्स लेवल विल गो डाऊन.
आणि मग त्यांचा जो मुलांमधला जो आत्मविश्वास आहे त्या शिस्तीमुळे तो कमी होईल,
दे विल गेट अँग्री
आणि मग ते चिडचिडे असे होतील.
यु नो डू नॉट बी विलन इन द आईज ऑफ देम.
आणि मग नेहमी आपण अशा प्रकारचे पालक अशा प्रकारचा विचार करतात की आपण त्यांच्या जीवनामध्ये खलनायकाची भूमिका पाडू नये.
यू ऑलवेज बी हिरो फॉर देम.
आणि मग नेहमीच पालक लोक अशा प्रकारे विचार करतात नेहमीच आम्ही त्यांच्या नजरेमध्ये नायक असावं.
सो डोंट डिसिप्लिन युअर किड्स, इफ यू डिसिप्लिन देम दे विल हेट यू.
आणि मग अशा प्रकारे मनोधारणा आपण करून बसतो की आम्ही त्या कारणामुळे आमच्या मुलांना कुठल्याही प्रकारे शिस्त लावू नये, जर आम्ही त्यांना शिस्त लावली तर
दे विल हेट
यू, ते आपला मत्सर करतील, ते आपला रागराग करतील.
जस्ट लव देम.
आणि त्याच कारणामुळे अशी मनोधारणा असते की आपण केवळ आणि केवळ त्यांच्यावर फक्त प्रेम आणि प्रेमच करत राहतो.
सैतान टेल्स पॅरेंट्स, ओ दे आर चिल्ड्रन, इट्स ओके, दे आर जस्ट चिल्ड्रन, इट्स ओके, दे आर जस्ट चिल्ड्रन, दे डोंट नो एनिथिंग.
सैतान पालकांच्या मनामध्ये ही विचार घालत असतो की अरे जाऊ दे, ते मुलं आहेत, काय नाही छोटे मुलं आहेत, त्यांना काही त्रास देऊ नको, जाऊ दे त्यांना, करू दे काय करायचं ते.
वेन दे ग्रो अप,
जेव्हा ते वाढतात
अँड दे डोंट लिसन टू यू,
ज्यावेळेस ते तुमचं ऐकत नाही,
जास्त टाइम यू फील व्हेरी बॅड,
त्यावेळेस तुम्हाला फारच मग दुःख असतं.
देर इज नथिंग यू कॅन डू राईट नाव.
परंतु लक्षात येईल की त्यावेळेस तुम्ही काही करू शकत नाही.
वन्स दे आर ग्रोन अप
जेव्हा ते एकदा वाढलेले असतात
दे वोंट लिसन बिकॉज यू टॉट देम नॉट टू लिसन.
आणि लक्षात घ्या की त्यावेळी ते तुमचं ऐकत नाही का, कारण की लहानपणामध्ये तुम्हीच त्यांना शिकवलेलं असतं की आमचं ऐकू नका.
प्रोवर्ब्स चॅप्टर 13
आणि मग यावेळेस नीतीसूत्र याचा 13वा अध्याय
अँड वर्स नंबर 24
आणि मग त्या ठिकाणी 24वा वचन.
द विजडम सेज ही हू स्पेअर्स द रॉड हेट्स हिज सन बट ही हू लव्ज हिम इज केअरफुल टू डिसिप्लिन हिम.
तेरा चोवीस. जो कोणी आपली छडी आवडितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळी त्याला शिक्षा करीतो तो त्याचवर प्रीती करणारा होय.
समटाइम्स वी डोंट वॉन्ट टू बीट आवर चाइल्ड.
बहुतेक वेळेस आमच्या मुलांना मारण्याची आमची इच्छा नसते.
वुडी बकुम सेज दॅट ऍट वन व्हॉइस युअर चाइल्ड शुड लिसन टू यू.
आणि ओडी बक्कम असं म्हणतात की एकदा की तुम्ही तुमच्या मुलाला सांगितलं तर त्यांनी ते ऐकलंच पाहिजे.
अँड देन इफ यू हॅव टू शाउट फॉर दॅट वन दॅट इज बॅड पॅरेंटिंग.
आणि मग जर तुम्हाला सातत्याने ओरडावं लागत असेल ते ऐकण्यासाठी, तर मग याचा अर्थ तुम्ही तुमच्या मुलाचं संगोपन जे आहे ते चुकीच्या पद्धतीने करत आहात.
इफ यू हॅव टू टेल 3-4 टाइम्स डोंट डू इट, डोंट डू इट.
आणि जर तुम्ही 3-4 वेळेस त्याला सांगता की अरे ते करू नकोस, अरे ते करू नकोस, अरे ते करू नकोस, तर मग तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्यांचं संगोपन करत आहात.
समटाइम्स यू जस्ट प्रिटेंड टू बीट देम.
आणि मग काही वेळेस तुम्ही असा जणू काय हावभाव आणतात की तुम्ही त्याला मारलाय. मारल्याचा हावभाव
आणतात
आणि लांबूनच जणू काय त्याला दाखवतात, पटक फटके नको मारू
का. चाइल्ड नोज दॅट वन.
आणि मुलगा हे एकदम बारकाईने पाहत असतो.
चाइल्ड नोज दिस फेलो इज नॉट गोइंग टू बीट.
आणि त्याला माहिती असतं की मला काय माझा बाप किंवा आई मारणार नाही.
ही सिम्पली शोइंग अप.
फक्त तो मला ते हावभाव दाखवतो. मग तुम्ही तिकडून ते असं करत असाल तो म्हणतो हा ठीक
आहे. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट सैतान वॉन्ट्स.
लक्षात घ्या की सैतानाला तुमच्याकडून हेच हवं आहे.
इफ यू स्पेअर द रॉड फ्रॉम युअर सन यू आर हेटिंग युअर सन.
आणि जर तुम्ही तुमच्या मुलाच्या प्रती त्याला शिस्त लावण्यासाठी जर छडी आवडून धरतात, तर त्या छडी आवडल्यामुळे तुम्ही खरं पाहता त्याच्यावर प्रेम करण्याऐवजी त्याचा द्वेष करत आहात.
इफ यू लव युअर किड then you will careful to discipline.
आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या मुलावर जर प्रेम करत असाल, तर खऱ्या अर्थाने तुम्ही त्याला शिस्त लावाल.
समटाइम्स वी शो आवर अँगर टू आवर चिल्ड्रन.
आणि बहुतेक वेळेस आम्ही काय करत असतो की आमचा राग जो आहे तो आम्ही आमच्या मुलांवर काढत असतो.
ओके, समटाइम्स द मदर सिम्पली बीट्स द चाइल्ड. चाइल्ड हॅव नो आयडिया वाय द बीटिंग इज डन.
बहुतेक वेळेस आई काय करत असते की मुलाला बेदम मारहाण करत असते आणि त्या मुलाला माहितीच नसतं मला का मार मिळतोय म्हणून.
ओके, बिकॉज शी इज अपसेट विथ हर हजबंड.
आणि ते मारण्याचं कारण असतं की नवऱ्या बरोबर ती त्या ठिकाणी वादविवाद झालेला असतो.
ऑर द हजबंड इज अपसेट विथ द वाईफ.
आणि मग त्या ठिकाणी बायकोच्या द्वारे सुद्धा त्या ठिकाणी नवऱ्याचे त्यांचे वाद झाले कारणामुळे नवरा सुद्धा त्या मुलांना मारतो.
अँड यू गेट द बीटिंग.
आणि मग तुम्ही जे मुलं आहे त्या मुलांना फटके मिळतात.
यू हॅव नो आयडिया वाय द बीटिंग इज हॅपन.
आणि मग त्या मुलांना माहितीच नसतं की का मला फटके मिळत आहेत.
यू डोंट गेट डिसिप्लिन चाइल्ड.
आणि मग त्यावेळेस तुम्हाला शिस्तीचं मूल तुमचं ते उत्पादन ठरत नाही.
नो, यू गेट स्टबर्न चाइल्ड.
तर मग त्यावेळेस तुमच्या अशा वागण्याने खरं पाहिलं तर ते हट्टीयाचं मूल ते बनतं.
बीटिंग इज नॉट द सोल्युशन.
आणि मग त्याला मारणं हा काही उपाय नाहीये.
इट्स अ लास्ट रिझॉर्ट.
आणि मग सरते शेवटी तो उपाय आहे की जर तो काही करूनही ते होत नाही तर मग मारणं आहे.
बट दॅट डझंट मीन दॅट यू शुड नेव्हर बीट युअर चाइल्ड.
मग त्याचा अर्थ असा पण होत नाही की तुमच्या मुलाला तुम्ही कधीच फटके लावू नये.
सम फादर्स दे बीट द चाइल्ड विथ एव्हरीथिंग दे हॅव देअर इन द हँड.
आणि मग काही जे पालक लोक आहेत त्यांच्या हातामध्ये काही सापडो त्या सापडल्याचे जे काही सापडत त्याच्याद्वारे त्यांना बेदम मारतात.
दॅट्स रॉंग.
ते पण चुकीचं आहे.
व्हेरी डेंजरस.
खूपच भयानक असतं.
दॅट्स बॅड पॅरेंटिंग.
आणि मग त्याला सुद्धा आपण चुकीचं केलेलं मुलांचं संगोपन.
सैतान वॉन्ट्स यू टू डू दॅट वन.
सैतानाची सुद्धा ही इच्छा आहे की त्या प्रकारे तुम्ही मुलांना बेदम मारहाण करावी.
आयदर यू डिसिप्लिन द किड आर यू टू डोंट डिसिप्लिन द किड.
आणि मग एकतर तुम्ही मुलांना शिस्त लावा किंवा मुलांना शिस्त लावू नका.
बट यू शुड बी केअरफुल इन डुईंग सो.
लक्षात घ्या की ते करण्यामध्ये तुम्ही फार काळजीपूर्वक गोष्टी हाताळल्या पाहिजे.
डिसिप्लिन इज अ टायरिंग अँड एक्स्ट्रीमली डिफिकल्ट.
आणि शिस्त लावणं हे फार थकवा आणणारं आणि त्या ठिकाणी
एक्स्ट्रीम डिफिकल्ट
आणि फारच ते कठीण असं आहे.
बिकॉज यू लव्ह युअर किड्स.
कारण की तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करत असता.
प्रोवर्ब्स चॅप्टर 19 वर्स 18
आणि नीती सूत्र याचा 19वा अध्याय आणि 18वचन.
इट सेज डिसिप्लिन युअर सन फॉर इन दॅट देर इज होप.
काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर.
डू नॉट बी विलिंग टू पार्टी टू हिज डेथ.
आणि मग त्याच्या मृत्यू त्याचे वाटोळे हवे अशी इच्छा धरू नको.
हा, इफ यू डोंट डिसिप्लिन युअर चाइल्ड यू डिझायर त्याचं वाटोळ होऊ दे.
जर तुम्ही तुमच्या मुलाला शिस्त लावत नाही तर मग तुमची मनोमन हीच इच्छा आहे की त्याचं वाटोळ होऊ दे.
अँड यू सपोर्ट वाटोळे इन देअर फ्युचर.
आणि मग असं केल्याच्या द्वारे तुम्ही काय करत असतात की भविष्यामध्ये त्याच्या वाटोळ्याला जणू काही त्याच्यामध्ये तुम्ही त्याला हातभार लावताय.
हा, प्रोवर्ब्स चॅप्टर 22:15
आणि मग नीती सूत्राचा 22वा अध्याय आणि वचन 15 बघा.
फॉली इज बाउंड अप इन द हार्ट ऑफ अ चाइल्ड.
बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते.
हा, डोंट थिंक दॅट माय चाइल्ड टेल्स एव्हरीथिंग ट्रूथ.
आणि मग असा कधी विचार करू नका की अरे माझं ते बाळ हे ते नेहमीच खरं बोलतं.
ना ना ना,
नाही नाही, असं नका विचार करू.
युअर चाइल्ड इज बॉर्न विथ सिन.
तुमचं लहान बाळ पण ते पापामध्ये जन्मलेलं आहे.
युअर चाइल्ड इज मोर डेंजरस.
तुमचं लहान बाळ खूपच भयानक आहे.
युअर चाइल्ड इज लिटिल भूत.
छोट भूत आहे
ते. फॉली इज इन द देअर हार्ट.
मूर्खता त्यांच्या अंतकरणामध्ये जखडलेली आहे.
हा, इट सेज अप इन द हार्ट ऑफ अ चाइल्ड बट द रॉड ऑफ डिसिप्लिन विल ड्राइव इट फार अवे फ्रॉम हिम.
आणि मग तिथं असं म्हटलं की परंतु त्या ठिकाणी दांड्याच्या द्वारे किंवा शासन वेत्राच्या द्वारे त्याच्यापासून तिला तो घालून देतो.
हा, सो व्हेन यू डिसिप्लिन युअर चाइल्ड फुलिशनेस आउट ऑफ द चाइल्ड गोज अवे.
आणि ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मुलाला शासन करता त्यावेळेस त्याच्यामधली जी मूर्खता आहे ती मूर्खता निघून जाते.
ओके, वी आर गोइंग टू लर्न लेटर ऑन हाऊ टू डिसिप्लिन बट यू मस्ट डिसिप्लिन अँड द वर्ड इज केअरफुल.
आणि मग त्या ठिकाणी लक्षात घ्या की कशा रीतीने शिस्त लावायची आपण ते पुढे बघणार आहोत. परंतु शिस्त कशी असावी
ओके. जर्मा चॅप्टर 17:9 सेज बेबीज हार्ट इज डिसिटफुल अँड डेस्परेटली विकेड.
आणि मग निर्मया 17:9 मध्ये असं म्हटलेलं आहे की लहान बाळाचं अंतकरण हे पूर्णपणे कपटी आणि सर्व असाध्य रोगाने ग्रस्तलेलं असतं.
द वर्ड बेबी इज नॉट देअर, आय पुट इट देअर.
तिथं बालक हा शब्द नाही परंतु मनुष्य हा शब्द म्हटला. तिथं बाळ पण आलं.
बिकॉज दॅन व्हेन इज अ मॅन्स हार्ट, यस बेबीज हार्ट टू.
आणि तिथं मनुष्य असं म्हटलं तिथं मग बालकाचं पण हृदय नाही का.
यू लुक ॲट युअर किड यू सी विकेडनेस अँड रिबेलियन.
आणि मग तुम्ही तुमच्या मुलाकडे पाहता त्यावेळेस तुम्हाला केवळ दृष्टता आणि बंडखोरी त्यांच्यामध्ये दिसून येते. नाही
का, द रॉड ऑफ डिसिप्लिन अँड रिप्रूफ गिव्ह हिम विजडम.
आणि शिस्तीचा दांडा, शिस्तीची छडी किंवा त्याला बोध करण्यामधून तुम्ही काय करत असता की त्याची मूर्खता त्याच्यातून बाहेर घालवत असतात.
बट इफ यू लिव्ह द चाइल्ड टू हिमसेल्फ ऑर हरसेल्फ he or she will bring shame to the mother and father. Proverbs 29:15.
आणि त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की जर तुम्ही तुमचं जे मूल आहे त्याला त्याच्यावर सोडून दिलं तर नक्कीच तो मोठं झाल्यावर त्याच्या आईला किंवा बापाला लज्जा आणेल.
गॉड डिसिप्लिन्स हिज चिल्ड्रन.
देव त्याचे जे लेकर आहेत त्या लेकरांना तो शिस्त लावत असतो.
बिकॉज ही लव्ज देम.
आणि त्याच्या पाठीमागचं मूळ कारण हे की तो त्यांच्यावर प्रेम करतो.
हिब्रू चॅप्टर 12:6
हिब्री करार 12:6 वचन.
आवर चिल्ड्रन्स आर व्हेरी व्हेरी कनिंग.
आणि आमचे जे काही लहान मुलं आहेत ते फारच चतुर असतात.
इफ द मदर बीट्स देम,
जर आईनी त्यांना फटके मारले
दे गो टू द फादर.
ते लगेच बापाकडे पळतात.
इफ द फादर बीट्स देम,
जर बापानी फटके मारले
दे गो टू द मदर.
लगेच आईकडे पळतात.
ओके, दे ऑलवेज ट्राय टू गेट सम सिंपथी अटेन्शन लव.
आणि नेहमी सहानुभूती मिळवण्यासाठी प्रेम मिळवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत असतात.
ओके, बट वी कॅन डू दॅट वन विथ गॉड.
परंतु देवासंती आपण या गोष्टी करू शकत नाही.
द लॉर्ड डिसिप्लिन्स द वन हू ही लव्ज अँड चास्टाइज एव्हरी सन हुम ही रिसीव्स.
आणि मग त्या ठिकाणी ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याला तो शासन करतो. आणि जे चास्टाइज एव्हरी सन आणि जो काय जो पण त्याच्याकडे येतो त्या प्रत्येकाला तो शासन करतो.
हिब्रू चॅप्टर 12 वर्स नंबर 6
आणि त्या ठिकाणी इब्रीकरण 12 अध्याय 6 वचनामध्ये ते लिहिलेलं आहे.
ऑल द मूवमेंट ऑल काइंड्स ऑफ डिसिप्लिन इज पेनफुल.
आणि मग लक्षात घ्या की प्रत्येक प्रकारचं शासन असो शिस्त असो ती दुःखदायक अशी असते.
बट हिब्रू चॅप्टर 12 वर्स नंबर 11 सेज.
परंतु इब्रीकरण 12 अध्यायाच्या 11 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे
दॅट सच अ पेनफुल डिसिप्लिन ब्रिंग्स पीसफुल फ्रूट ऑफ रायचसनेस.
आणि तिथं असं म्हटलेलं आहे की जी खेदाची शिक्षा जी उलट खेदाची वाटते तरी ज्याच्याकडून तिला वळण लागते आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते.
अँड सॅतन टेल्स डोंट डिसिप्लिन युअर चिल्ड्रन.
आणि मग सैतान पालकांना हे सांगतो की तुम्ही तुमच्या मुलांना शिस्त लावू नका.
God says discipline your children.
आणि परंतु देव सांगतो की तुम्ही तुमच्या मुलांना शिस्त लावा.
Be very careful in disciplining your children.
आणि तुमच्या मुलांना शिस्त लावण्यामध्ये तुम्ही फार काळजीपूर्वक असणं गरजेचं आहे.
Such discipline will bring peaceful fruit of righteousness in their lives.
आणि मग अशा प्रकारची जी काही शिस्त आहे ती शिस्त नीतिमत्वाचं शांतिकारक फळ त्यांच्यामध्ये निर्माण करेल.
You have an example.
आणि मग तुमच्याकडे एक उदाहरण आहे.
1 Samuel chapter 3 verse 13.
आणि पहिले शमूएल याचा 3 अध्याय आणि 13 वचन.
द प्रिस्ट इज देअर हिज नेम इज इलाय.
आणि मग त्या ठिकाणी एली नावाचा याजक आहे.
ही रेज पेगन किड्स.
आणि मग त्याने जणू काही मूर्ती पूजक असे जे काही त्याचे मुलं आहेत त्यांचं संगोपन झालेलं असं तिथं आहे.
इन मिड्स ऑफ अ रिलिजियस अटमॉस्फिअर.
आणि जरी त्या ठिकाणी धार्मिक वातावरण होतं तरी सुद्धा कशा प्रकारे त्या मुलांचं संगोपन झालं.
ही डोंट हॅव टू टेल हिज चिल्ड्रन गो टू द चर्च. They were in the church.
त्यांना काही सांगायची एलीला काही त्याच्या मुलांनाही सांगायची गरज नव्हती की बाबांना तुम्ही मंदिरात जा. तर ते तिथं मंदिरातच होते.
They were living in the temple.
आणि ते मंदिरामध्येच राहत होते.
They knew every ritual.
त्यांना सर्व रीतिरिवाज माहीत होते.
And then God says in 1 Samuel chapter 3 verse 13.
आणि मग तिथं देव पहिले शमूएल 3 अध्यायाच्या 13 वचनामध्ये देव तिथं असं म्हणतो.
And I declare to him, that is Eli, that I am about to punish his house forever for the iniquity that he knew, because his sons were blaspheming God and he did not restrain them.
13 वचनामध्ये देव एलीला म्हणतो, मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरिले नाही.
या गॉड पनिश हिज टू सन्स.
लक्षात घ्या की देवाने एलीचे जे दोन अधम पुत्र होते त्यांना शिक्षा केली.
बट गॉड ऑल्सो होल्ड देअर फादर इलाय एज अ रिस्पॉन्सिबल अँड अकाउंटेबल पर्सन.
आणि लक्षात घ्या की असं जरी देवाने केलं तरी सुद्धा देवाने त्यांचा जो बाप एली होता त्या एलीला त्या कृत्यासाठी जबाबदार धरलं.
वन चिल्ड्रन डू नॉट ऑनर गॉड.
ज्यावेळेस मुलं कुठल्याही प्रकारे देवाचा आदर करत नाही
दे विल गेट पनिश्ड बाय गॉड.
त्यावेळेस नक्कीच देवाकडून त्यांना शासन करण्यात येईल.
अँड सो इज द लीडर ऑफ द हाऊस.
आणि त्याचबरोबर जो काही घराचा मुख्य व्यक्ती आहे पुढारी आहे त्याला सुद्धा शासन करण्यात येईल.
यु नो जॉन वेस्ली अँड हिज ब्रदर चार्ल्स वेस्ली.
तुम्हाला माहित आहे जॉन वेस्ली आणि त्याचे जे बंधू होते चार्ल्स वेस्ली त्यांच्या संदर्भात.
अँड देअर मदर सुझाना वेस्ली.
आणि मग त्यांची आई सुझाना वेस्ली होती.
सुझाना वेस्ली हॅड टोटली 10 चिल्ड्रन.
आणि मग सुझाना वेस्ली यांना एकंदर 10 मुले होती.
अँड इट्स डिफिकल्ट फॉर यू टू टेक केअर ऑफ वन.
आपल्यासाठी तर एक सांभाळणं कठीण होऊन बसतं नाही का.
शी हॅड 10 चिल्ड्रन.
10 मुलं तिला होती.
लिसन टू हर अडवाईस.
तिने कशा प्रकारे त्या ठिकाणी बोध केला आहे त्या बोधकडे लक्ष द्या.
शी सेज
ती म्हणते
द पॅरेंट्स हू स्टडीज टू सबड्यू द सब विल सेल्फ विल ऑफ हिज चाइल्ड वर्क्स टुगेदर विथ गॉड इन रिन्यूइंग अँड सेविंग अ सोल.
आणि मग जे पालक लोक त्यांच्या मुलांची जी काही इच्छा आहे त्या इच्छेला जर देवाला मारून ते स्वाधीन करण्यासाठी जर प्रयत्न करत असतील देवाच्या देवाच्या सोबत तर मग त्या ठिकाणी ते त्या मुलांना नवीन करत आहे आणि त्या मुलाचं जे काही आत्मा आहे त्याला ते तारत आहेत.
पॅरेंट्स हू इंडल्ज इट डज डेव्हिल्स हू डज नॉट डू दिस डज द डेव्हिल्स वर्क.
आणि मग जे पालक लोक त्या ठिकाणी लाड पुरवतात जे लाड पुरवतात लहान मुलांचा ते खरं पाहिलं तर त्याच्या हिताचं ते करत नाहीये, तर ते सैतानाचं कृत्य करत आहे.
ओके, दे सपोर्ट सैतान.
आणि ते सैतानाला जणू काय हातभार लावत आहे त्या मुलांच्या नाशासाठी.
दे डोंट लव्ह देअर चिल्ड्रन.
आणि मग ते त्यांच्या मुलांना असं केल्याच्या द्वारे ते त्यांच्या मुलांवर प्रेम करत नाहीये.
दे डिझायर दॅट माय चिल्ड्रन्स वॉटर शुड हॅपन.
आणि मग ते जणू काही जरी ते म्हणत नसतील, परंतु त्यांची मनोमन इच्छा खरं पाहता ही आहे की माझ्या मुलाचं सर्वत्र वाटोळं व्हावं.
इफ यू आर नॉट सबड्यूइंग द सेल्फ विल ऑफ युअर चाइल्ड,
जर तुम्ही तुमच्या मुलाची जर इच्छा जी आहे तिला जर तुम्ही मारून तिला जर दाबून जर ख्रिस्ताच्या मध्ये किंवा तिला दाबत नसाल,
देन यू आर मिझरेबल फादर अँड मदर.
तर मग तुम्ही फारच भयानक आणि फारच दुर्दशापूर्ण असे पालक आहात.
हॅव यू सीन चिल्ड्रन हू आर्ट व्हेरी फनी.
तुम्ही असं कधी पाहिलं आहे का की ज्या मुलांना तुम्ही कधी पाहिलं आहे का जे फारच गमतीदार असे वागतात.
यू टेक देम टू मॉल.
तुम्ही त्यांना मॉलमध्ये घेऊन जा.
दे वॉन्ट आईस्क्रीम.
त्यांना आईस्क्रीम पाहिजे.
अँड इफ यू डोंट गिव्ह देम आईस्क्रीम,
जर तुम्ही त्यांना आईस्क्रीम दिली नाही,
दे फॉल देअर ओनली.
इथंच ते उलटे पडतात.
आईस्क्रीम आईस्क्रीम आईस्क्रीम.
आणि मग तिथंच उलटे करून हातपाय मारायला लागतात. तुम्ही म्हणतात आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम पाहिजे.
ओर दे शाउट अँड क्राय व्हेरी बॅडली.
आणि ते मोठमोठ्याने ओरडतात आणि मग रडू पण लागतात आणि म्हणतात मला आईस्क्रीम पाहिजे.
सो ऑल द पीपल विल स्टार्ट लुकिंग व्हॉट हॅपन.
आणि मग आजूबाजूचे सर्व लोक तुमच्याकडे पाहतात काय चाललंय त्याच्याकडे पाहतात.
अँड देन समबडी कम्स द फादर कम्स आणि मदर दिस फेलो वॉन्ट्स आईस्क्रीम.
आणि मग जर बाप बाजूला असेल तर मग त्या ठिकाणी बाप ते सगळं घरताना पाहून पळत येतो. आणि मग तो बाप आई त्या ठिकाणी त्याच्या पत्नीला विचारतो काय झालंय. तर मग बायको म्हणते की ह्या पोराला आईस्क्रीम पाहिजे.
अँड देन द फादर गोज ओके कम कम.
बाप त्या मुलाला घेतो आणि म्हणतो बाळा तुला कोणती आईस्क्रीम पाहिजे सांग, व्हॅनिला देऊ का कोणती देऊ बटरस्कॉच देऊ काय काय.
व्हॉट हॅपन
काय
द चाइल्ड वन चाइल्ड वन द शो.
आणि मग काय नेमकं होतं या सर्व दृश्यामध्ये. जो काही बालक आहे जे मूल आहे तो जिंकलाय.
अँड यू से माय चाइल्ड इज इनोसंट.
आणि तुम्ही म्हणतात माझं बाळ तर फार निष्पाप आहे निरागस आहे.
नो इज द कमिंग ही चीटेड यू अँड युअर वाईफ टुगेदर.
तो निरागस नाहीये खरं पाहिलं तर त्याच्या चतुराईने त्याने काय केलंय की तुमच्या दोघांना नवरा बायकोंना फसवलंय त्याने.
अँड ही गॉट व्हॉट ही वॉन्टेड.
आणि जे काय हवं होतं ते त्याने मिळवलंय.
यू आर द वन टू येडाज.
खरं पाहिलं तर तो येडा नाहीये तो निरागस नाहीये तर तुम्हाला त्याने येड्यात काढलं तुम्ही येडे आहात.
अँड ही ग्रोज लाईक दॅट.
आणि मग असा येड्यात काढण्यातच तो वाढतो.
अँड ही नोज हाऊ टू फूल यू.
आणि मग त्याला कळतं की तुम्हाला कसं येड्यात काढायचं.
ही डज बिग बिग थिंग्स देन.
आणि मग हळूहळू तो गोष्टींची तीव्रता वाढवतो मोठ्या मोठ्या गोष्टी करायला.
ही जस्ट ट्राय टू स्टे व्हेरी गुड पर्सन इन फ्रंट ऑफ यू.
आणि मग तुमच्या समोर असं दाखवतो की मी सगळ्यात चांगला मूल आहे
ओबिडियंट फेलो.
आणि मग मी आज्ञाधारक आहे.
बट आउटसाइड
बाहेर गेला का
ओनली हिज फ्रेंड्स नो हाऊ हॉरिबल दॅट फेलो इज.
आणि मग बाहेर गेल्यानंतर त्याचे मित्र आहे त्यांनाच माहिती आहे की तो किती भयानक आहे म्हणून.
यू हेल्प हिम टू लर्न हाऊ टू लिव्ह अ डबल लाईफ.
आणि तुम्हीच त्याला मदत केली आहे की दुटप्पी जीवन कसं जगावं हेच तुम्ही त्याला शिकवलेलं आहे.
अप्रिशिएट युअर सेल्फ.
काय वाजवा तुमच्यासाठी.
यू जस्ट डिस्ट्रॉइड द करिअर ऑफ युअर चाइल्ड.
तुम्ही काय केलंय की तुमच्या मुलांचं भवितव्याचं वाटोळं तुम्हीच केलेलं आहे.
येस यू आर द पॅरेंट्स.
अप्रिशिएट कर. काय वाजवा तुम्ही
पॅरेंट्स.
आणि तुम्ही ते प्रेम पालक आहेत.
येस यू आर द लव्हिंग पॅरेंट्स हू डिस्ट्रॉय द फ्युचर ऑफ युअर चाइल्ड.
आणि खरंच काय वाजवा तुम्हीच ते पालक आहात. तुम्ही तुमच्या मुलाच्या भवितव्याचं पूर्ण वाटोळं केलंय.
डिसिप्लिन देम.
लक्षात घ्या त्यांना शिस्त लावा.
इफ द मदर सेज नो.
जर आईने म्हटलं नाही.
नो मॅटर व्हॉट फादर शुड से नो.
तर मग काही पण झालं किती पण त्या पोरांनी रडगानं करू द्या तर मग बापानी सुद्धा नाहीच म्हटलं पाहिजे.
काय इट्स व्हेरी इंटरेस्टिंग.
हे फारच लक्ष वेधणार आहे.
नो मीन्स नो.
नाही म्हणजे नाही.
द चाइल्ड शुड लर्न दॅट.
आणि लहान मुलाने ही गोष्ट शिकणं गरजेचं आहे.
वाय
का बरं असं करतोय.
इट्स ओके.
ठीक आहे ना ते
वन्स लेट मी हॅव इट
मला एकदाच दे ना
जस्ट वन्स
एकदाच दे ना मला
फॉर फ्यू मिनिट्स
थोडा वेळ दे ना मला
लिटिल टाइम ओनली
थोडाच वेळ दे ना
ऑल दिस थिंग नो 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 इट डझंट वर्क
लक्षात घ्या या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेही काम करणार नाहीये
ना नो मीन्स नो
नाही म्हणजे नाही हे मुलांनी शिकलंच पाहिजे
इफ युअर चाइल्ड डोंट अंडरस्टँड युअर नो
जर तुमच्या मुलाला तुमचं नाही हे जर समजत नसेल
देन यू शुड बी अशेम्ड ऑफ युअर सेल्फ ऍज अ फादर अँड मदर
तर तुम्हाला तुम्ही आई वडील त्याचे आहात हे पाहून तुम्हाला तुमची स्वतःची लाज वाटली पाहिजे
वी सिट देअर ऑन द काउच
आणि मग आपण त्या ठिकाणी जे काउच आयटमच्यामध्ये बसतो
वी सी चिल्ड्रन डुईंग मेसी थिंग्स
आणि मग त्यावेळेस आम्ही पाहतो की पोरांनी कसा गोंधळ मांडलेला असतो
अँड वी शाउट
आणि मग आपण ओरडतो
अँड वी जस्ट इग्नोर
आणि मग एकदा ओरडून मग आपण बाजूला म्हणतो जाऊ दे
अँड दॅन वी अगेन सी अँड दॅन वी शाउट लिटिल मोर
आणि मग पुन्हा एकदा पाहतो की त्यांनी काही थांबवलेलं नाही ते सगळं मेस करणं चालू आहे त्यांचं मग आपण जोराने आवाज वाढवतो
अँड दॅन वी शाउट अगेन
आणि मग ते परत ऐकत नाही परत आपण मोठे
अँड वी शाउट अगेन
परत आपण आवाज वाढवतो
द नेबर्स किड नोज
आणि मग शेजारची जी मुलं आहेत त्यांना कळतं
आवर किड्स फॉरगेट्स
पण आमची मुलं विसरून जातात
आवर किड्स इग्नोर्स
आमच्याकडे दुर्लक्ष करून बसतात
आवर किड्स नेव्हर टेक आवर शाउटिंग ऍज फायनल थिंग
आणि मग आम्ही प्रथमतः जे त्यांना ओरडलेलं असतो ते अंतिम आहे असं ते कधीच घेत नाही
ना दॅट इज व्हेरी डेंजरस वुडी बक्कम सेज यू डोंट हॅव टू से थ्री टाइम्स
आणि वुडी बक्कम स्पष्ट रीतीने हे सांगतात की तुमच्या मुलांना तीनदा एखादी गोष्ट तुम्ही कधीच सांगू नये
यु नो समटाइम्स वी से I will count three. You should do this one, okay? One, two, three. No, no, no. It's not supposed to be one, two, three. It's supposed to be just one. And that's it.
मग आम्ही मुलांना म्हणतो की बघ मी तीन वेळेस मोजल बरं का तुला ऐकलं पाहिजे आता एक झालं दोन झालं तीन झालं असं अजिबात नकोय एकदा की तुम्ही त्याला सांगितलं तर ते झालंच पाहिजे
देर इज नॉट सपोज टू बी टू अँड थ्री
दोन आणि तीनदा सांगण्याची गरज नाहीये
बिकॉज इफ यू स्टार्ट टू अँड थ्री
दोनदा तीनदा जर तुम्ही त्याला सांगायला लागले
चाइल्ड सेज फोर अँड फाय
तर मग
चाइल्ड सेज फोर अँड फाय
आणि मग तीन वेळेस म्हणून झाल्यानंतर तो पोरगा स्वतः म्हणेल की चौथ्या वेळेस होऊ दे पाचव्या वेळेस होऊ दे
ओके ही नोज दॅट यू आर नॉट गोइंग टू डिसिप्लिन
त्याला माहित आहे की तुम्ही काय त्याला शिस्त लावणार नाहीये
ही नोज दॅट यू लव हिम
त्याला हे माहित आहे की तुम्ही त्याच्यावर लय प्रेम करता
यू लव हिम सो मच टू डिस्ट्रॉय हिज करिअर
इतकं प्रेम करतात की त्याचं वाटोळं होईल इतकं त्याचं तुमचं प्रेम असते
ओके You do that one.
तुम्ही करतात
And that is out of love.
आणि लक्षात घ्या की ते प्रेमाच्या भावनेने केलेलं नसतं आउट ऑफ लव्ह प्रेमाच्या भावनेने
दॅट इज आउट ऑफ लव्ह यू डू दॅट
अच्छा प्रेमाच्या पोटी तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या असतात की इतकं प्रेम का जणू काय त्याचं वाटोळ होऊन जावं
डू यू थिंक दॅट्स लव्ह देन
आणि मग तुम्ही काय समजतात की याला तुम्ही प्रेम म्हणाल का
नो दॅट्स नॉट लव्ह
त्याला प्रेम नाही म्हणत
बिकॉज लव्ह
कारण प्रेम
डिसिप्लिन्स
जी प्रीती आहे ती प्रीती शिस्त लावते
अँड युअर लव्ह
आणि तुमची प्रीती
डज नॉट डिसिप्लिन
कुठल्याही प्रकारे शिस्त लावत नाही
दॅट मीन्स युअर लव्ह इज नॉट लव्ह इट इज लाड
आणि मग त्याच कारणामुळे तुमचं प्रीती जी मुलावरची प्रीती आहे ती प्रीती नसून केवळ लाड पुरवणे आहे
अँड दॅट इज व्हेरी डेंजरस फॉर द चाइल्ड
आणि तुमच्या मुलासाठी लाड पुरवणं हे फारच भयानक असं आहे
इफ चाइल्ड कम टू नो ही ऑर शी विल गेट व्हॉट एव्हर ही ऑर शी वॉन्ट्स
जर तुमच्या मुलाला ही गोष्ट समजली की मी जर 11 केलं काय म्हणतात आपल्या 11 तांडव केलं तर मला जे पाहिजे ते मिळेल असं जर त्याला समजलं
ही इज गोइंग टू डू मोर
तर मग ते 11 तांडव जे आहे तो अधिक करत
ही विल बिकम अ ड्रामेबाज
तो नाटकी असं होईल
ही नो व्हेन टू क्राय
त्याला समजेल कधी रडायचं
ही नो हाऊ टू क्राय लाऊडली
त्याला माहिती होईल की कधी मोठ्याने रडायचं
ही नो हाऊ टू मेक शो
आणि मग त्याला माहिती की कधी आता मला नाटक करायचंय
ओके टू एम्बरेस यू
तुम्हाला पॅचात पाडायसाठी गोंधळात पाडायसाठी
पुट यू टू शेम
तुम्हाला लाज आणण्यासाठी सगळं तो करेल
बट इफ चाइल्ड नोज ऍट वन टाइम यू टोल्ड दॅट्स इट दॅन द चाइल्ड इज गोइंग टू रिमेन लाईक दॅट रेस्ट ऑफ हिज लाईफ
जर एकदा की त्या मुलाला कळलं की मला एकदाच ऐकायचं आहे तर मग त्याचं जे ते एकदा ऐकणं आहे ते समजल्या कारणामुळे तो सदैव तुमचं एकदा तुम्ही जे सांगाल ते ऐकल
How to raise a pagan child?
आणि मग अशा प्रकारे ज्या मुलांना ख्रिस्त माहीत नाही त्यांचं संगोपन तुम्ही कसं कराल
डोंट गिव्ह दम टाइम
त्यांना त्या ठिकाणी वेळ न दिल्याने
डोंट डिसिप्लिन देम,
त्यांना जर तुम्ही शिस्त लावली नाही तर.
नंबर थ्री, डोंट टीच देम द गॉस्पल,
जर तुम्ही त्यांना त्या ठिकाणी सुवार्ता जर शिकवली नाही तर तुम्ही त्यांना ख्रिस्त बाह्य मुलं म्हणून त्यांची तुम्ही वाढ करा.
मेक शुअर यू पे थाउजंड रुपीज फॉर देअर ट्युशन.
आणि मग त्या ठिकाणी सैतान म्हणून त्याच्या दूताला की अशी खात्री बाळा की त्या पालकाने हजारो रुपये त्याला जे काही प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा ट्युशन घेण्यासाठी ते खर्च करतील याची काळजी.
सेपरेट ट्युशन फॉर मॅथ्स,
गणितासाठी वेगळी ट्युशन.
सेपरेट ट्युशन फॉर बायोलॉजी,
आणि मग त्या ठिकाणी बायोलॉजी जीवशास्त्रासाठी वेगळी ट्युशन.
सेपरेट ट्युशन फॉर फिजिक्स,
आणि मग त्या ठिकाणी फिजिक्स साठी वेगळी ट्युशन.
ऑल लॉट ऑफ कोचिंग क्लासेस अँड सेपरेट मनी स्पेशली स्पेंड फॉर कोचिंग क्लासेस.
आणि मग कोचिंग क्लास साठी वेगवेगळ्या कोचिंग साठी क्लास साठी वेगवेगळे पैसे तुम्ही खर्च कराल, भरमसाठ पैसा तुम्ही त्याच्यावर खर्च कराल.
बट यू डोंट हॅव मनी टू सेंड देम टू कॅम्प, चर्च कॅम्प,
पण मग
ऑर युथ कॅम्प ऑर संडे स्कूल. गॉट पॉइंट?
येस. परंतु अशी आपली स्थिती होते की आपण बाहेरचं शिक्षण मिळवण्यासाठी त्यांना सर्वतोपरीने प्रयत्न करतो, इकडून तिकडून कर्ज घेऊन का व्हायना, त्यांना आपण ते करून घेतो. परंतु ज्यावेळेस कॅम्प असेल किंवा संडे स्कूल असेल किंवा एखादं शास्त्राधित वर्ग असेल त्याच्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचा परिश्रम घेत नाही, त्यांना तिथं पाठवण्यासाठी पैसे खर्च करत नाही त्यांना तिथं पाठवण्यासाठी.
सिनियर डिमन टेल्स दिस अडवाइस टू द ज्युनियर डिमन टेलिंग दॅट टेल द पॅरेंट्स दे आर गोइंग टू द चर्च.
आणि मग त्या ठिकाणी मोठा जो काही दूत भूत आहे तो छोट्या भूताला म्हणतो की त्या पालकांना सांग की ते तुझे मुलं मंडळी जात आहेत.
इन द चर्च देर इज संडे स्कूल.
आणि मग त्या ठिकाणी मंडळीमध्ये तर संडे स्कूल आहे.
आवर चिल्ड्रन विल गो टू संडे स्कूल अँड दे विल लर्न द गॉस्पल.
आणि मग आमची मुलं तर संडे स्कूलला जातील, तिथे ती सुवार्ता शिकतील.
दॅट इज गोइंग टू हॅपन विकली वन्स.
आणि मग एकदाच ते होणार.
फॉर 40 मिनिट्स,
40 मिनिटांचंच ते.
आउट ऑफ 40 मिनिट्स 20 मिनिट्स इज गॉन जम्पिंग, डान्सिंग अँड अननेसेसरी सॉंग्स.
आणि मग 40 पैकी 20 मिनिटं तर केवळ त्या ठिकाणी नाचणं बागडणं सगळं स्थायी स्थिर होण्यामध्येच जातात.
अँड दॅन यू लर्न वन बायबल वर्स.
आणि मग एक तुम्हाला वचन शिकवलं जातं.
अँड दॅन यू थिंक दॅट ओ व्हॉट अ वंडरफुल चर्च, माय चाइल्ड हॅज गॉन टू संडे स्कूल टुडे.
आणि मग तुम्ही पालक लोक त्या मुलाकडे पाहून त्यांनी जे शिकले ते पाहून तुम्ही म्हणता की अरे बापरे ती मंडळी किती चांगली आहे, त्या मंडळीने मुलाला ते वचन शिकवलेलं आहे.
सॅटन वॉन्ट्स टू टेल यू दॅट युअर जॉब इज डन बाय संडे स्कूल टीचर, यू डोंट हॅव टू डू एनिथिंग, यू स्पेंड मनी फॉर ट्युशन.
आणि मग सैतान तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल की तुमचं जे काही काम आहे ते त्या ठिकाणी चर्च मधील जे काही लोक आहे जे संडे स्कूल घेतात त्यांनी केलेलं आहे, तुम्ही काही त्याच्याबद्दल काळजी करू नका. पण बाहेर जे तो शिक्षण घेत आहे त्याच्यासाठी तुम्ही पैसे खर्च करा.
आफ्टर ऑल वी आर ऑल्सो पेईंग टाइथ्स अँड ऑफरिंग इज इट नॉट इन द चर्च.
आणि मग आम्ही असं विचार करतो की आम्ही जर बाहेर तिथे पैसे देत असलो ते ठीक आहे, पण आम्ही चर्चमध्ये सुद्धा दशमांश देतो, दान देतो.
सो हू शुड टीच माय चिल्ड्रन द गॉस्पल.
आणि मग माझ्या मुलांना त्या ठिकाणी जी सुवार्ता आहे ती कोणी शिकवली पाहिजे?
दॅट फेलो पास्टर,
पालकांनी.
That fellow should teach.
त्या पालकांनी शिकवलं पाहिजे.
What I will do?
मी काय करेन?
I will raise them up as a little demons and you teach them gospel.
आणि मग तुम्ही काय कराल? घरामध्ये त्यांच्या संगती असं वागाल, त्यांना शिस्त नव्हतं वागवल्यामुळे ते छोटे भूत बनतील. आणि आम्ही त्यांना इथं आल्यानंतर त्या ठिकाणी सुवार्थ सांगून त्यांना दूध बनवण्याचा प्रयत्न करू.
दे आर इन संडे स्कूल फॉर 40 मिनिट्स.
त्या ठिकाणी संडे स्कूल मध्ये ते 40 मिनिटं असतात.
वन डे 40 मिनिट्स.
लक्षात येते की हप्त्याभराचा एक दिवसामधले 40 मिनिटं.
दे आर विथ यू एज अ फादर अँड मदर 24 आवर्स.
लक्षात घ्या की आई वडील नात्याने तुमचं मूल तुमच्या बरोबर दिवसाच्या 24 तास तुमच्या संगती असतात.
हू शुड टीच?
कोणी शिकवायचं बरं या गोष्टी?
बट यू स्टील होल्ड संडे स्कूल टीचर रिस्पॉन्सिबल फॉर टीचिंग गॉस्पल टू युअर किड.
तरी सुद्धा तुम्ही काय करता की संडे स्कूलच्या टीचरला तुम्ही जबाबदार धरता की त्यांनी आमच्या मुलाला सुवार्ता शिकवली पाहिजे.
वन ऑफ द रिझन यू डू दॅट वन बिकॉज यू डोंट नो द गॉस्पल.
आणि एक गोष्ट या कारणास्तव तुम्ही ते करत असतात कारण की तुमच्या स्वतःला सुवार्ता माहीत नसल्या कारणामुळे तुम्ही ती जबाबदारी दुसऱ्यावर सोडून देतात.
So if you don't know the gospel then you need to depend upon someone else.
आणि मग जर तुम्हाला सुवर्तमन माहित नसेल तर मग नक्की सुवार्थेसाठी तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, नाही का?
सो दॅट मीन्स यू आर आस्किंग टू लिव्हर ट्रान्सप्लांट बाय बीएमएस डॉक्टर.
आणि मग त्या ठिकाणी तुम्ही काय करत असतात की तुमचं जे काही हृदयाचं
लिव्हरचं
ट्रान्सप्लांट जे आहे ते एमबीबीएस डॉक्टरला करायला,
सीबीएस नाही,
बीएचएमएस डॉक्टरला करायला सांगतात.
ओके, दॅट मॅन यु नो. सो बीएचएमएस डॉक्टर व्हॉट हाऊ इज गोइंग टू हेल्प यू डू द लिव्हर ट्रान्सप्लांट.
आणि मग त्या ठिकाणी जे लिव्हर बदलायचं काम हा बीएचएमएस डॉक्टर करू शकतो का, करेल का ते?
नो, व्हॉट एव्हर व्हॉट ऑल यू कॅन डू इज गिव्ह यू ऍसिडिटी मेडिसिन.
बीएचएमएस डॉक्टर तुम्हाला कोणत्या प्रकारचं औषध देईल? तो हृदयाचं किंवा त्याचं ऑपरेशन करू शकत नाही, तो फक्त तुम्हाला ऍसिडिटीच्या गोळ्या किंवा ताप आल्याच्या गोळ्या या सगळ्या तुम्हाला देऊ
शकतो. ऑर इंजेक्शन, पेनकिलर इंजेक्शन,
पेनकिलरच्या गोळ्या देऊ शकेल,
दॅट्स इट.
तेवढंच तो करेल.
बट यू एक्सपेक्ट टू डू लिव्हर ट्रान्सप्लांट.
परंतु अशा डॉक्टरकडून तुम्ही तुमची इच्छा असते की त्याने त्या ठिकाणी हृदय जे आहे ते त्यांनी लिव्हर जे आहे ते लिव्हर काढून त्याने बदलावं,
और किडनी व्हॉट एव्हर, नो प्रॉब्लम, काय पण चालतं, हृदय काय असं काय पण चालतंय, नो प्रॉब्लम. दॅट इज नॉट सो इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट इज द पॉइंट दॅट आय वॉन्ट टू कम मेक इट अक्रॉस.
काही बदला तो मुद्दा नाही, परंतु त्या ठिकाणी माझा मुद्दा जो आहे तो महत्वपूर्ण आहे, तुम्ही समजून घ्या.
ओके, द पॉइंट इज पॅरेंट्स नीड टू टीच गॉस्पल अँड सैतन टेल्स पॅरेंट्स डोंट टीच द गॉस्पल टू द चिल्ड्रन.
आणि मग लक्षात घ्या की खरं पाहिलं तर आई वडिलांची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या मुलांना सुवार्ता सांगावी, परंतु त्या ठिकाणी सैतान जो आहे तो सांगतो की तुम्ही तुमच्या मुलांना सुवार्ता शिकवू नका.
युअर चिल्ड्रन वॉन्ट्स टू लर्न स्विमिंग.
आणि तुमच्या मुलाला इच्छा असते की त्याने जाऊन स्विमिंग शिकावी.
सो यू पे फी ॲट द स्विमिंग पूल अँड टेक द ट्रेनर, पर्सनल ट्रेनर टू टीच स्विमिंग टू युअर चिल्ड्रन.
आणि मग तुम्ही काय करता, त्या स्विमिंगचं तिथे जाऊन तो पर्सनल ट्रेनर आहे त्याला तुम्ही अधिक पैसे देऊन त्याला तुम्ही शिकवावं असं तुम्ही त्याला सांगतात.
दॅट इज पॉसिबल इफ यू डोंट हॅव टू स्विम, दॅट इज गुड.
आणि हे नक्कीच चांगली बाब आहे, कारण की तुम्हाला माहीत नाही की कशा रीतीने पोहायचं, तर मग तुम्ही त्या पोहण्यासाठी एक शिक्षक ठेवता, ते उत्तम आहे.
बट व्हॉट अबाउट गॉस्पल?
पण सुवार्थेबद्दल काय?
गॉस्पल ऑल्सो यू आर गोइंग टू डिपेंड अपॉन संडे स्कूल चिल्ड्रन,
तर
सॉरी टीचर्स.
तर मग सुवार्थेच्या बाबतीत काय की तुम्ही जे काही संडे स्कूलचे शिक्षक आहेत त्यांच्यावर सुवार्थेसाठी निर्भर राहाल का?
ऍटलीस्ट ऍज अ फादर अँड मदर डू नॉट डेलिगेट दॅट रिस्पॉन्सिबिलिटी टू समवन आउटसाईड.
आणि मी जे आई वडील आहे त्यांना ही विनंती करू इच्छितो की ही जी तुमची सुवार्ता त्यांना सांगण्याची जबाबदारी आहे ती कृपा करून कोणाला देऊ नका.
इट इज युअर जॉब,
कारण ते तुमचं कर्तव्य आहे.
इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी,
ती तुमची जबाबदारी आहे.
इट इज युअर चाइल्ड,
कारण ते तुमचं मूल आहे.
युअर फ्लेश अँड ब्लड,
आणि ते तुमचं रक्त आणि शरीर आहे.
यू शुड केअर फॉर दॅट सोल मोर दॅन एनीबडी एल्स.
आणि म्हणून इतरांपेक्षा जास्त त्या जीवात्म्याची काळजी तुम्हाला लागणं गरजेचं आहे.
सो व्हेन टुनाइट व्हेन यू गो टू बेड अँड सी द फेस ऑफ युअर चाइल्ड,
आणि मग ज्यावेळेस तुम्ही आज रात्री बिछाण्यावर जाल आणि तुमच्या मुलाचा चेहरा तुम्ही पाहाल,
देन प्रे, नील डाऊन अँड प्रे फॉर द साल्वेशन ऑफ दॅट सोल.
तर त्यावेळेस तुम्ही गुडघ्यावर येऊन त्या जीवात्म्यासाठी, तुमच्या मुलाच्या जीवात्म्यासाठी, तारणासाठी प्रार्थना करा.
इट्स इम्पॉर्टंट,
आणि फार महत्वपूर्ण आहे ते.
इफ शी ही ऑर शी इज नॉट सेड,
आणि जर ते लहान मूल किंवा ती लहान मुलगी जर तारलेली नसेल,
नो मॅटर व्हॉट एव्हर ही ऑर शी मे बिकम इन लाईफ,
आणि मग जीवनामध्ये ती कुठल्याही प्रकारे ती जर वरती गेली,
डॉक्टर, इंजिनियर, टीचर, प्रोफेसर, आयएएस ऑफिसर, आयपीएस ऑफिसर, व्हॉटएव्हर दॅट इज,
आणि मग डॉक्टर असो किंवा आयएएस ऑफिसर असो किंवा कोणत्याही प्रकारची पदवी जर तिने धारण केली,
अँड शी इज नॉट सेव्ड ऑर ही इज नॉट सेव्ड,
आणि जर त्याचं तारण झालं नाही किंवा तिचं तारण झालेलं नसेल,
दॅट्स इट.
तर मग काय फायदा?
ऍट द एंड ऑफ द डे दे आर गोइंग हेल.
तर मग हे सर्व करून सुद्धा सर ते शेवटी ते केवळ नरकामध्ये.
सो ऍज अ पॅरेंट यू रेज युअर चिल्ड्रन ऍज पेगन.
आणि म्हणून खरं पाहिलं तर पालक या नात्याने तुम्ही तुमच्या मुलांचं संगोपन मूर्तीपूजकांची जी मुलं आहेत त्याप्रमाणे तुम्ही केलेलं आहे.
इन इफिशियन चॅप्टर 6:4 द इन्स्ट्रक्शन इज गिव्हन टू फादर्स.
आणि मग EP 6:4 मध्ये जी काही सूचना देऊ केलेली आहे ती जे वडील आहेत त्यांना देऊ केलेली आहे.
नाव दॅट डझंट मीन दॅट मदर शुड नॉट डू एनिथिंग.
मग त्याचा अर्थ असा होत नाही की आईने काही करू नये म्हणून.
नो, मदर्स आर नॉट एक्सक्लुडेड.
आणि मग जे आई आहेत त्या आई अपवाद नाहीये, त्या सुद्धा तिथे सामील आहेत.
बट फादर नीड टू टेक दॅट लीडरशिप रोल.
परंतु बापांनी जे काही त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची जबाबदारी जी आहे ती त्याने पार पाडावी.
बिकॉज फादर इज रिस्पॉन्सिबल अँड अकाउंटेबल ॲज अ लीडर इन द हाऊस.
कारण की बाप जो आहे तो घरामध्ये नेतृत्व करणं किंवा कुटुंबामध्ये नेतृत्व करण्यासाठी जबाबदार असा आहे.
स्टॅटिस्टिक शोज दॅट 168 आवर्स आर देअर इन वीक.
आणि मग जे काही निरीक्षण करण्यात आलंय त्याच्याद्वारे असं सांगण्यात आलेलं आहे की
168
आणि 168 तास हप्त्यामध्ये आहेत.
अँड दॅन दे आर इन अ संडे स्कूल ओनली फॉर 40 मिनिट्स टू 1 आवर.
आणि मग त्या ठिकाणी 168 पैकी केवळ 40 मिनिटं किंवा फार तर फार एक तास तुमची मुलं संडे स्कूल मध्ये असतात.
इट्स लाईक टेकिंग अ व्हिटॅमिन पिल, दॅट्स ऑल.
आणि मग त्याचा अर्थ असतो की केवळ एक व्हिटॅमिनची छोटीशी गोळी घेण्यासारखं ते आहे.
विल यू एव्हर डू लाईक दॅट?
तुम्ही असं कराल का कधी?
फॉर 1 वीक डोंट गिव्ह एनी फूड टू युअर चाइल्ड.
एक हप्त्याभर तुम्ही तुमच्या मुलांना जेवण देणार नाही असं होईल का कधी?
डोंट गिव्ह एनी फूड,
देऊ नका बरं कधी.
अँड देन ब्रिंग देम ऑन संडे मॉर्निंग हिअर.
आणि मग रविवारच्या दिवशी तुम्ही त्यांना इथे घेऊन या.
अँड वील गिव्ह देम 1 व्हिटॅमिन टॅबलेट.
आणि मग आम्ही त्यांना एक व्हिटॅमिनची छोटीशी गोळी देऊ.
विल इट बी ओके?
त्याच्यासाठी ते व्यवस्थित होईल का?
इज इट ओके?
ठीक आहे का ते?
Do you think your child will survive with 1 vitamin tablet?
तुम्हाला काय वाटतं की हप्ताभर उपाशी मारून एक छोटीशी व्हिटॅमिनची गोळी घेतल्याद्वारे तो जगेल का?
No.
नाही.
No. So that Sunday school teaching, 1 hour Sunday school teaching is just like 1 vitamin tablet.
आणि म्हणून त्या ठिकाणी लक्षात घ्या की संडे स्कूलमध्ये जे काही शिकवलं जातं 40 मिनिटांमध्ये ते केवळ व्हिटॅमिनची एक छोटीशी गोळी आहे.
But what about whole week?
परंतु पूर्ण आठवड्याभराचं काय?
व्हॉट अबाउट 1 आवर वर्सेस 167 आवर्स?
आणि मग त्या ठिकाणी एक तासापैकी आपण जे उरलेले 167 तास आहे त्यांच्या बाबतीत काय?
हा, यू आर फोर्सिंग युअर चाइल्ड टू डाय स्पिरिच्युअली.
आणि लक्षात घ्या की असं वागल्याच्या द्वारे तुम्ही काय करत आहात की त्यांनी आत्मिक रीतीने मरण्याच्या नेलं जावं याच्यासाठी तुम्ही त्यांना बळजबरी करत आहात.
यू आर फोर्सिंग अ स्पिरिच्युअल स्टार्वेशन ऑन चाइल्ड.
आणि लक्षात घ्या त्यांच्यामध्ये जी आत्मिक भूक आहे त्या भूकला तुम्ही मारून टाकत आहात.
बाय नॉट ब्रिंगिंग देम टू द चर्च.
आणि त्यांना मंडळीला चर्चच्या दिवशी रविवारच्या दिवशी मंडळीमध्ये न आणण्याच्या
द्वारे. बाय नॉट ब्रिंगिंग देम टू द बायबल स्टडीज.
बायबल स्टडीज त्यांना आणण्याच्या द्वारे.
बाय नॉट ब्रिंगिंग देम टू द कॉटेज प्रेयर मीटिंग.
कॉटेज प्रेयर मीटिंगला न आणण्याच्या द्वारे.
व्हॉट डज ड्युटोनॉमी चॅप्टर 6:6-7 सेज?
आणि अनुवाद 6:6-7 काय सांगतं बरं?
सेज एव्हरी अँड एनी टाइम टीच देम.
आणि मग तिथं असं म्हटलं की प्रत्येक वेळी हर वेळी तुम्ही त्यांना शिकवा.
Don't just teach them Bible verse.
केवळ पवित्र शास्त्रातलं वचन त्यांना शिकू नका.
You must explain them how that verse applies practically in their lives.
तर तुम्ही त्यांच्या मनावरती बिंबवा. त्याचबरोबर तुम्ही हे करा की त्यांच्या व्यावहारिक जीवनामध्ये हे वचन त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कसं लागू करावं.
टेक एव्हरी अपॉर्च्युनिटी टू लीड देम टू द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि प्रत्येक संधीचा उपयोग करून तुम्ही त्यांना येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेकडे निर्देशित करा.
यू डोंट टीच.
जर तुम्ही त्यांना शिकवलं नाही,
द वर्ल्ड सेज फाईन.
जग म्हणतं ठीक आहे तुम्ही शिकू नका.
We will teach your child.
तर मग आम्ही जे जग आहोत ते तुमच्या मुलाला शिकू.
The whole world is waiting to teach your child.
लक्षात घ्या की संपूर्ण जग तुमच्या मुलाला शिकवण्यासाठी तयार आहे.
They advertise.
आणि मग त्या ठिकाणी ते जाहिरात पण करतात त्याविषयी.
They said you pay us money, we will take care of your child.
आणि ते अशा प्रकारची जाहिरात करतात की तुम्ही पैसे द्या आम्ही तुमच्या मुलांना शिकू.
We will teach them everything.
सगळं काही शिकू.
हॉर्स राइडिंग वी विल टीच देम.
आणि मग घोड्यावर स्वारी कशी करायची ते आम्ही शिकू.
वी विल टीच देम स्विमिंग.
पोहायचं कसं ते आम्ही शिकू.
वी विल टीच देम मॅथ्स अँड फिजिक्स अँड बायोलॉजी अँड वी विल गिव्ह द काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग, व्हॉट यू शुड टेक, व्हॉट कोर्स यू शुड टेक. वी विल टीच. द होल वर्ल्ड इज वेटिंग टू टीच युअर चाइल्ड.
सर्व शैक्षणिक विषयांनी त्यांना शिकू. त्याचबरोबर तुमच्या भवितव्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे तुमचं उज्ज्वल भवितव्य असेल त्याबद्दल सल्ला मसलत देऊ. संपूर्ण जग बाहेर या गोष्टीची वाट पाहत आहे तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी.
फ्रेंड्स आर विलिंग टू टीच युअर चाइल्ड.
आणि ते त्यांचे मित्र परिवार आहेत ते सुद्धा त्यांना शिकवण्यासाठी तयार असे आहेत.
मोबाईल अँड युट्यूब,
मोबाईल अँड युट्यूब
आर विलिंग टू टीच युअर चाइल्ड
तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी तयार आहेत.
इट इज ऑलरेडी सो मेनी स्टोरीज आर देअर ऑन युट्यूब.
आणि मग तुम्ही जर पाहाल तर युट्यूबवर भरपूर अशा गोष्टी आहेत.
सो मेनी डिमन स्टोरीज
आणि मग अनेक अशा भूताच्या गोष्टी आहेत नाही का.
सो मेनी यु नो पेगन गॉड स्टोरीज.
आणि मग लक्षात घ्या की जे मूर्तीपूजक दैवत आहेत, मूर्तीपूजक लोकांचे जे दैवत आहेत त्यांच्या गोष्टी तिथे आहेत.
सो मेनी कार्टून्स,
अनेक प्रकारचे कार्टून्स आहेत.
इन सो मेनी कार्टून सो मेनी थिंग्स.
आणि मग त्या कार्टून मध्ये भरपूर काही भरमसाट अशा गोष्टी दाखवल्या जातात.
काय मोबितो अँड जो बितोस, व्हॉट इज दॅट जापनीज,
नोबिता नोबितो आणि जो बितो काय
वाट काय असेल ते
नोबिता आणि जो बिता काय.
हा ज्योतिबा या देर आर सो मेनी स्टोरीज आउटसाइड.
सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं नाही तर बाहेर अनेक कथा पडलेल्या आहेत, त्या कथामधून ते स्वतःला शिकवतील.
इफ यू आर नॉट गोइंग टू टेल देम बायबल,
जर तुम्ही पवित्र शास्त्र त्यांना शिकवणार नाही,
वर्ल्ड इज विलिंग टू टेल देम सो मेनी थिंग्स आउटसाइड ऑफ द बायबल.
आणि मग हे जे जग आहे ते पवित्र शास्त्राच्या बाहेरील गोष्टी त्यांना शिकवेल.
अँड दे लर्न
आणि मग ते तत्काळ शिकतील.
सो डोंट गेट शॉक्ड.
आणि मग शिकल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अचंबित होऊन जाऊ नका.
डोंट गेट शॉक,
अचंबित होऊ नका,
अप्रिशिएट.
त्यावेळेस तुम्ही उलट कौतुक करा.
बिकॉज इफ युअर चाइल्ड डायरेक्टली सडनली सेज वन रॉंग वर्ड.
आणि मग जर तुमच्या मुलांनी बाहेरून एक शिवी शिकून आला तो जर शिवी त्यांनी दिली घरामध्ये,
आणि
अरे मग कसं काय तू शिवी दिली
घरामध्ये,
आणि मग लगेच आपण एकदम असं चल विचलित होऊन जातो. तू लगेच त्याला म्हणतो तुला कोणी शिकवलं, कोणी शिकवलं ही शिवी.
युअर द वन हु सेड जाओ जाओ आंटी का जो आंटी के साथ में जाओ उधर खेलो उधर खेलो.
आणि मग आम्हीच आमच्या मुलांना सांगतो की जा त्या आंटी बरोबर जा किंवा बाहेर जा तुम्ही त्या मुलांबरोबर खेळा.
जा जा उधर सोसायटी में नीचे खेलो.
जा जा सोसायटी मध्ये जा खाली खेळा.
जाओ नीचे खेलो.
जा खाली जाऊन खेळा.
अँड दे गो डाऊन.
आणि ते खाली जातात.
अँड दे लर्न द वर्ड.
आणि मग तिथं ते शिकतात शिवाय.
व्हाय आर यू शॉक्ड.
मग तुम्ही का अचंबित होतात.
व्हाय आर यू शॉक्ड.
का बरं अचंबित होतात.
दे आर सिनफुल.
ते पापीच आहेत.
इट्स इझी फॉर देम टू लर्न.
फारच सोपं आहे त्यांच्यासाठी असं शिकणं.
दे आर मोर स्मार्टर दॅन यू थिंक यू आर.
तुमच्यापेक्षा ते फारच हुशार आहेत.
ओके डिट्रोनॉमी चॅप्टर 6 वर्स 6 अँड 7 सेज एव्हरी टाइम अँड एव्हरी प्लेस एव्हरीवेअर व्हेर युअर यू फाइंड अपॉर्च्युनिटी टीच युअर चिल्ड्रन गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि अनुवाद 6 ते 7 वचनांमध्ये असं म्हटलेलं की जिथे कुठे तुम्ही असाल, जी काही वेळ असेल, त्या प्रत्येक वेळेमध्ये त्या वेळेचा उपयोग करून तुम्ही त्यांना सुवार्ता शिकवावी.
You know, every child has right to learn.
आणि प्रत्येक मुलाकडे शिकण्याचा अधिकार आहे.
एस्पेशली लर्न द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
विशेष करून देव ख्रिस्ताची जी सुवर्त आहे ते.
डोंट जस्ट टीच 10 कमांडमेंट्स.
त्यांना केवळ 10 आज्ञा शिकू नका.
अदरवाईज दे विल बिकम अ फारसी.
नाहीतर काय होईल, 10 आज्ञा शिकवले तर ते मग परुषी होऊन बसतील.
दे ट्राय टू ओबे यु नो 10 कमांडमेंट्स विच इज इम्पॉसिबल टू ओबे.
नैतिक त्याचा तर पुतळा होतील नाही का. केवळ काय करतील, 10 आज्ञेमध्ये जे सांगितलेलं आहे तेच पाळण्याचा प्रयत्न करतील.
दे ट्राय टू अर्न गॉड्स फेवर बाय बीइंग अ लीगल.
आणि मग लक्षात घ्या की अगदी 10 आज्ञा पाळून देवाची अनुकूलता मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील.
दे विल ट्राय टू प्रेस अपॉन मॉरॅलिझम रादर दॅन बीइंग बॉर्न अगेन.
नवा जन्म कडे लक्ष देण्याऐवजी नैतिक कसं होऊ याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष लागेल.
डोंट जस्ट कीप ऑन टीचिंग बायबल स्टोरीज.
पवित्र शास्त्रामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच त्यांना शिकवत बसू नका.
इफ यू डोंट अप्लाय बायबल स्टोरीज जस्ट कीप टीचिंग देम, दे नो ऑल द बायबल स्टोरी बट डोंट नो हाऊ टू अप्लाय इन देअर लाईफ.
आणि मग तुम्ही केवळ त्यांना जर बायबलच्या कथाच सांगत बसल्या तर आणि त्यांना जर शिकवलं आणि कशा लागू करायचं त्यांना ते समजणारच नाही. फक्त त्या कथा त्यांना माहीत होती.
दे डोंट नो द व्हॅल्यू ऑफ द चर्च.
आणि मग त्यावेळेस त्यांना कुठल्या प्रकारे मंडळीचं मोल काय आहे ते समजणार नाही.
दे सिम्पली नो बायबल स्टोरीज.
त्यांना केवळ पवित्र शास्त्रामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच माहिती होती.
बिफोर आय वॉज बॉर्न अगेन.
ते म्हणतात की ज्यावेळेस त्यांचा नवीन जन्म व्हायचा होता त्यापूर्वी
आय ऑलरेडी न्यू सो मेनी बायबल वर्सेस अँड सो मेनी बायबल स्टोरीज.
आणि मग बायबलमध्ये अनेक वचन त्यांचे पाठ होते, बायबलमधील अनेक ज्या गोष्टी होत्या त्या त्यांच्या परिचित होत्या.
अँड दॅट्स वाय आय थॉट आय नीड नॉट टू बी बॉर्न अगेन.
आणि मग ह्या गोष्टीमुळे त्यांना असं वाटायचं की मला सगळं माहीत असल्या कारणामुळे माझा नवीन जन्म होण्याची गरज मला आहे असं त्यांना वाटत नव्हतं.
माय फादर अँड माय मदर इन्सिस्टेड दॅट आय मस्ट मेमोराइज बायबल वर्सेस.
त्यांनी त्यांना त्यांच्या आई वडिलांनी काय केलं होतं की बळजबरी म्हणताय किंवा त्यांच्यावर जणू काही धाक टाकलं होतं की तुला बायबलचं वचन पाठ केलंच पाहिजे, बायबलच्या कथा ऐकल्याच पाहिजे.
एनी पास्टर कम होम दे कॉल मी कम निलेश कम हियर से बायबल वर्स अँड आय विल सिम्पली स्टँड देअर फिनिश गो.
आणि मग ज्यावेळेस कोणी पाळक आला तर त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांना बोलवायचे आणि मग पाळक साहेब पास्टरजी जे आहे ते मूठ उभं राहून असे उभे राहायचे आणि मग लगेच वचन पाठ करायचे सांगायचे आणि बायबलच्या कथा सांगायचे.
I knew already.
मला हे सगळं अगोदरच माहित होतं.
But that did not save me.
लक्षात घ्या की त्या गोष्टींनी त्यांचं तारण झालेलं नाहीये.
I become totally confused concerning salvation.
आणि मग तारणाविषयी खरं पाहता त्या गोष्टींच्या द्वारे ते गोंधळून गेले.
I thought that I am Christian. I don't need salvation.
मला असं वाटलं की मी तर लहानपणापासून ख्रिस्ती आहे, मला सगळं माहित आहे, मला तारणाची गरजच नाहीये.
That's the problem.
तीच तर समस्या आहे.
We think that our children are going to church so they will somehow become saved.
आणि मग आम्ही त्याच प्रकारचा विचार करतो की आम्ही आमच्या मुलांना मंडळीत घेऊन येतो आणि आम्ही असा विचार करतो की काही झालं तरी त्यांचं तारण हे नक्की होणार.
वी टेल देम टुडे इज एक्झाम, टुमॉरो इज एक्झाम, यू सिट होम अँड स्टडी, आय विल गो टू चर्च.
आणि आम्ही काय सांगतो की उद्या तुझी परीक्षा आहे बाबा, आम्ही काय करतो आम्ही जातो चर्चला, तू घरी बस आणि घरी बसून तू अभ्यास कर. आम्ही त्यांना शिकवतो.
यू ट्रस्ट द चाइल्ड टू सिट देअर फॉर 3 hours while you are 3 hours at the church.
आणि मग त्या ठिकाणी ते मूल घरी 3 तास तिथं बसलेलं असतं आणि तुम्ही 3 तास इकडे असतं, तुम्हाला वाटतं की ते तिथं घरी बसलेलं आहे 3 तास
and study
आणि अभ्यास करत आहे,
which is impossible.
आणि ते शक्य नाहीये.
Which is impossible,
अशक्य आहे ते.
But you know what you told taught your child.
पण तुम्ही तुमच्या मुलाला हे करण्याच्या द्वारे काय शिकवलं असतं
तुम्हाला? युअर करिअर इज मोर इम्पॉर्टंट दॅन सेव्हिंग युअर सोल.
तुम्ही त्यांना हे सांगतात एका मार्गे की तुझं जे भवितव्य आहे ते तुझ्या जीवात्म्याच्या तारणापेक्षा महत्वाचं आहे.
यू आर टेलिंग युअर चाइल्ड इवन इफ यू गो टू हेल नो प्रॉब्लम बट यू मस्ट बिकम डॉक्टर.
आणि मग तुम्ही असं म्हणतात की काय हरकत नाही, तू नरकात गेला तरी चालेल पण तू डॉक्टर हो.
How many of parents wants like that?
आणि तुमच्यापैकी किती असे पालक आहेत त्यांना असं अशी त्यांची इच्छा आहे?
That you can tell your child, no problem, you can go to hell, but become an engineer.
आणि मग तुम्ही एका मार्गे जरूर काय त्यांना असं सांगतात की काय हरकत नाही, तू इंजिनियर बन, तू नरकात गेला तरी चालेल त्याच्यासाठी.
Does not mean that coming to church they are going to get saved.
लक्षात घ्या दुसरी बाजू पण की जर ते मंडळीमध्ये येत असेल त्यावेळेमध्ये तर त्याचा अर्थ हा होत नाही की ते स्वर्गात जातात.
बट इफ यू ऑनर गॉड अँड यू लेट युअर चाइल्ड नो दॅट यू आर ऑनरिंग गॉड, दे लर्न टू ऑनर गॉड.
पण ज्यावेळेस तुम्ही देवाचा सन्मान करतात हे त्यांनी जर पाहिलं तर तुम्ही केलेल्या सन्मानाच्या द्वारे ते शिकत असतात की आम्ही सुद्धा देवाचा सन्मान करावा.
हाऊ कॅन यू नेग्लेक्ट स्पिरिच्युअल लाईफ ऑफ युअर चाइल्ड?
आणि मग तुम्ही कसं काय याच्याकडे दुर्लक्ष करू शकता तुमच्या मुलाचं जे आत्मिक जीवन आहे त्याकडे?
द फोर्थ थिंग दॅट सैतान वॉन्ट्स टू टेल टू द सिनियर सैतान वॉन्ट्स टू टेल टू द ज्युनियर सैतान टू डू फॉर द चिल्ड्रन.
आणि मोठं भूत छोट्या भूताला सांगत आहे की चौथी गोष्ट पालकांनी त्यांच्या मुलाबाबतीत करावी ती ही
मेक देअर पॅरेंट्स व्हेरी ॲम्बिशियस.
आणि मग त्यांचे जे आई वडील आहेत त्यांना फार महत्वाकांक्षी असं बनव.
लेट देम बी ऑब्सेस विथ द सक्सेस इन द वर्ल्ड.
आणि मग त्या ठिकाणी या जगाच्या यशामध्ये त्यांना इतकं भुरकटून जाऊ दे.
दिस इज अ मास्टर स्ट्रोक ऑफ अ डिमन.
आणि मग लक्षात घ्या की हा जो आहे तो त्या भूताचा जणू काही सर्वात महत्वाचा टोला आहे.
फॉर हुम आय एम वर्किंग,
कोणासाठी मी काम करतोय?
आय एम वर्किंग फॉर माय चाइल्ड,
माझ्या मुलासाठी मी काम करतोय.
आय हॅव टू वर्क फॉर माय चाइल्ड,
माझ्या मुलासाठीच मी काम करतोय.
आय स्टे इन अ रेंटेड हाऊस,
मी स्वतः तर त्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहतोय.
बट आय डोंट वॉन्ट माय चाइल्ड टू स्टे इन रेंटेड हाऊस.
आणि माझी इच्छा मुळीच नाही की पुढे जाऊन माझ्या मुलाने अशा भाड्याच्या घरात राहावं.
आय वॉन्ट हिम टू स्टे इन अ बंगलो,
माझी इच्छा आहे की त्याने बंगल्यामध्ये राहावं.
सो आय एम वर्किंग हार्ड,
आणि मी फार काबड कष्ट करतो त्याच्यासाठी.
यु नो आय कुड नॉट गेट मच एज्युकेशन,
आणि मग मला कुठल्याही प्रकारे एवढं काही शिक्षण मिळालं नाही.
बट आय वॉन्ट माय चाइल्ड टू गेट मोर एज्युकेशन,
पण माझी इच्छा आहे की माझ्या मुलाला खूप मोठं शिक्षण, अधिक शिक्षण मिळावं.
सो आय एम सेंडिंग हिम टू एव्हरी ट्युशन क्लास, एव्हरी कोचिंग क्लास.
आणि म्हणून मी सर्व काही प्रशिक्षणाचे जे काही क्लास असतील त्याच्यामध्ये त्याला पाठवत असतो.
अँड फॉर दॅट आय नीड टू अर्न मनी बिकॉज कोचिंग क्लास आर नॉट माय इन लॉज हु गिव्ह मी फ्री ट्रीटमेंट.
आणि मग त्याच्यासाठी माझ्याजवळ फार पैसा असणं गरजेचं आहे कारण की जे कोचिंग क्लासवाले आहेत ते काही माझे नातलग नाहीये, त्यांना मला पैसा द्यावा लागतो.
माय चाइल्ड मस्ट गो टू द इंग्लिश कोर्स.
आणि मग मी म्हणतो नाही नाही, माझ्या मुलाला इंग्लिश आलं पाहिजे म्हणून त्याने इंग्लिश कोर्सला गेलंच पाहिजे.
इंग्लिश स्कूल ओनली,
इंग्लिश शाळेतच तो गेला पाहिजे.
अँड द चाइल्ड लर्न्स इंग्लिश अँड मराठी टुगेदर.
आणि मग त्यावेळेस काय होतं की जो मुलगा आहे तो मराठी आणि इंग्लिश दोघे संधी शिकतो.
अँड द चाइल्ड हॅव नो आयडिया व्हॉट टू से.
आणि मग त्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो की आता नेमकं काय बोलायचं.
At home Marathi.
घरामध्ये मराठी.
In the school English.
शाळेमध्ये इंग्लिश.
Okay. What happened to the baby?
आणि मग लक्षात घ्या की त्या मुलाचं, लहान मुलाचं काय होतं.
He becomes Marathi English.
मग ते मराठी इंग्लिश असं मिश्रण असतं ते.
Half half Marathi English.
आणि ते मिश्रण आहे अर्ध मराठी आणि अर्ध इंग्लिश.
You call them semi English.
त्याला तुम्ही सेमी इंग्लिश असं म्हणू शकता.
Confused totally.
फारच त्या ठिकाणी तो गोंधळून जातो.
वाय? बिकॉज वी थिंक मराठी स्कूल कॅनॉट गिव्ह प्रॉपर एज्युकेशन.
असं का बरं? कारण की आम्हाला असं वाटतं की मराठी ज्या शाळा आहेत ती योग्य शिक्षण मुलांना देत नाही.
वी थिंक दॅट गव्हर्नमेंट स्कूल कॅनॉट गिव्ह प्रॉपर एज्युकेशन.
आम्ही असा विचार करतो की ज्या सरकारी शाळा आहेत त्या व्यवस्थित त्यांना शिकवत नाही.
वी थिंक दॅट एज्युकेशन इज इम्पॉर्टंट अँड डिपेंडंट अपॉन इन्स्टिट्यूशन.
आणि मग आम्ही असं समजतो की जे शिक्षण आहे ते संस्थेवर आधारित आहे. ती संस्था किती चांगली आहे, किती चांगलं ती गती त्याच्यावरती आधारलेलं आहे.
यु नो द डिमन्स ऑब्सेस यू विथ सक्सेस इन लाईफ.
आणि मग जे काही भूत आहे जे ते जणू काही तुम्हाला या पद्धतीने झपटतात की तुम्ही यशाच्या पाठीमागे जणू धावायला लागतात.
माय किड्स नीड मनी.
आणि माझ्या मुलांना माझ्या मुलांजवळ पैसे असावेत.
सो आय नीड टू वर्क हार्ड.
आणि त्या कारणामुळे मला काबार कष्ट करायचे आहे.
आय नीड टू टेक देम टू द बेटर हॉलिडेज.
आणि मग चांगल्या ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी मी त्यांना घेऊन जाईल.
बिगर कार्स,
मोठी गाडी त्यांना घेऊन देईल.
बेटर स्कूल,
उत्तम शाळा त्यांना देऊ.
बिगर हाऊस,
मोठं घर देऊ करेल.
अँड सिटी सेंटर मॉल.
आणि मग सिटी सेंटरला घेऊन जाईल.
ये
गंमतच गंमत.
Yeah, we want that one, right?
आम्हाला हे सर्व हवं आहे.
And for that we need money.
त्याच्यासाठी आम्हाला पैसा पाहिजे.
We need money for toys.
आणि मग त्यांना खेळणी विकत घेण्यासाठी पैसा पाहिजे.
We need money for food.
त्यांना चांगलं जेवण खाऊ घालण्यासाठी पैसा पाहिजे.
We need money for vitamins.
व्हिटॅमिन्स साठी पैसे पाहिजे.
We need money for entertainment.
त्यांचं मनोरंजन करण्यासाठी पैसा पाहिजे.
We need money for sports.
आणि त्या ठिकाणी खेळ खेळण्यासाठी पैसे पाहिजे.
For church.
आणि मग मंडळीसाठी.
Money is not necessary there. If I go, then you come along with me. It's okay, otherwise no problem. In other words, you are telling your child, these are important things. Spiritual life is not so much important.
मार्गे सांगायचं झालं तर तुम्ही असं केल्याच्याद्वारे तुमच्या मुलांना हे दाखवत असतात की आत्मिक जीवन हे महत्वाचं नाहीये, तुमचं जे भवितव्य आहे ते महत्वाचं आहे.
इफ यू थिंक आय एम एक्झॅजरेटिंग.
आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी अतिशयोक्ती करतोय असं तुम्हाला वाटत असेल,
कॅल्क्युलेट.
तर मग तुम्ही आता मोजा.
राईट नाव टेक अ पीस ऑफ पेपर अँड अ पेन अँड कॅल्क्युलेट हाऊ मच मनी यू स्पेंड फॉर स्कूल फीज.
आणि मग तुम्ही पेन घ्या, पेपर घ्या, आणि त्या ठिकाणी शाळेची फी भरण्यामध्ये तुम्ही किती पैसे खर्च केले आहेत ते लिहा.
हाऊ मच मनी स्पेंड फॉर युअर चिल्ड्रन्स बर्थडे.
आणि मुलाच्या वाढदिवसाला तुम्ही किती पैसे खर्च केले ते लिहा.
हाऊ मच मनी यू स्पेंड फॉर द युअर चिल्ड्रन्स ट्युशन अँड टॉईज अँड हॉलिडेज अँड बर्गर्स.
खेळण्या, त्यांच्या सुट्ट्या, बर्गर्स आणि इतर ज्या गोष्टी आहेत, ट्युशन, याच्यामध्ये तुम्ही किती पैसे खर्च.
हाऊ मच मनी यू स्पेंड फॉर हेल्पिंग देम लर्न स्पोर्ट्स अँड स्विमिंग अँड ऑल अदर थिंग्स.
खेळ शिकण्यासाठी किंवा पोहणं शिकण्यासाठी किंवा इतर वेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च केले आहात.
अँड दॅन यू टेल हाऊ मच मनी यू स्पेंड फॉर स्पिरिच्युअल बिल्डिंग ऑफ देअर स्पिरिच्युअल लाईफ.
आणि मग ते एका बाजूला दिल्यानंतर दुसऱ्या बाजूला असं लिहा की त्यांचं आत्मिक जीवन उभारण्यासाठी किंवा ते बांधण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च केले आहेत.
हाऊ मच मनी यू हॅव स्पेंड फॉर युअर स्पिरिच्युअल टू बिल्ड अ स्पिरिच्युअल लाईफ ऑफ युअर चिल्ड्रन.
त्यांचं आत्मिक जीवन बांधण्यासाठी, मुलांचं आत्मिक जीवन बांधण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च केले आहेत?
टेल मी,
सांग मला,
हाउ मच?
किती?
इज इट इक्वल?
त्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या टॅली होत आहेत का, सारख्या आहेत का?
इज इट इक्वल? नो,
नाही.
सो दॅट मीन्स यू हॅव व्हेरी क्लिअरली सेट अप युअर माइंड.
आणि म्हणून तुम्ही अतिशय हुशारीने तुमचं जे काही मन आहे ते एका गोष्टीकडे स्थिर केलं आहे.
यू ऑलरेडी डिसाइडेड इट डझंट मॅटर वेदर माय चिल्ड्रन गोज टू हेल, इट डझंट मॅटर, दे मस्ट लिव्ह व्हेरी हॅपी नाईस अँड सुपर लाईफ इन दिस वर्ल्ड.
आणि जे काही तुम्ही आता गणित केलंय त्या गणिताद्वारे समजून येईल की जणू काही त्याचा अर्थ असा आहे की माझं मुलगा या जगामध्ये असताना त्याने सर्व सुख उपभोगावं, सर्व काही गोष्टीमध्ये उत्तम असावं, उज्ज्वल भवितव्य असावं, आणि ते करण्यासाठी जरी तो नरकात गेला तरी चालेल हे आम्हाला दिसून येतं.
When parents are addicted to the success, they give that addiction to their children.
आणि ज्यावेळेस पालक लोकांना जणू काही यशाचं व्यसन लागलेलं असतं, तेच व्यसन, यशाचं व्यसन ते मुलांच्या डोक्यात भरवतात.
दे पॉइजन द माइंड्स ऑफ देअर किड्स.
आणि मग अशा यशाच्या व्यसनाच्या द्वारे जणू काही त्यांचं मन जे आहे त्याच्यामध्ये ते विष घालवतात.
फोर्स देम टू गेट ए प्लस.
आणि मग ते जणू काही अशी बळजबरी त्यांच्यावर करतात की तुला ए प्लस हेच मार्क मिळाले पाहिजे.
यू मस्ट गेट ऍडमिशन इन सो अँड सो कॉलेज.
आणि मग तुला अशा त्या नावलौकिक कॉलेजमध्ये तुला ऍडमिशन मिळालं पाहिजे अशी बळजबरी त्याच्यावर केली जाते.
यू मस्ट गेट द गुड जॉब.
तुला चांगलंच काम मिळालं पाहिजे.
यू मस्ट बी व्हेरी गुड इन युअर लाईफ.
तुझ्या जीवनामध्ये तू उत्तम असा असला पाहिजे.
अँड बिकॉज ऑफ द गुड गुड गुड,
सगळं काही उत्तम उत्तम उत्तम, त्यामुळे
ही लिव्ह अ डबल लाईफ.
त्यामुळे तो दुटप्पी धोरण धरून चालतो.
बिकॉज ही इज गुड इन फ्रंट ऑफ यू बट ओरिजिनली इज व्हेरी बॅड.
आणि लक्षात घ्या की त्यावेळेस तो काय करतो की तुमच्या समोरच फक्त तो उत्तम असा तो स्वतःला दाखवतो, परंतु त्याच्या अंतकरणामध्ये तो वाईट आणि दुष्ट असा आहे.
यू हॅव रेज्ड हिम टू बी अ फॅरिसी.
कारण का? तुम्ही स्वतःहून त्याला परुषी सारखं वाढवलेलं आहे.
यू हॅव रेज्ड हिम टू बी हिपोक्रिट.
त्याला एक ढोंगी म्हणून त्याला त्याची तुम्ही संगोपन केलेलं आहे.
यू गिव्ह मोर इम्पॉर्टन्स टू द गुड अँड यू टोटली फॉरगॉट गॉडली.
आणि लक्षात आहे की तुम्ही सर्वात जास्त लक्ष त्याचं केंद्रित केलं आहे चांगल्या गोष्टीवर, परंतु ज्या देवबीर गोष्टी आहेत त्याच्यापासून त्याला परावृत्त केलेलं आहे.
यू कम्पेअर हिम विथ द ओनली सक्सेस.
आणि मग तुम्ही काय करता, त्याची तुलना या जगाच्या यशाशी त्याची तुलना करता.
यू डिफाईन हिम थ्रू द वर्ल्ड्स डेफिनेशन्स.
आणि मग तुम्ही तो कोण आहे या जगाची ज्या गोष्टी आहेत त्या पाहून तुम्ही ठरवत असतात.
यू गेट अडिक्टेड, यू मेक युअर चिल्ड्रन गेट अडिक्ट.
आणि मग जगातल्या गोष्टी किंवा जगातलं यश पाहून तुम्ही व्यसनाधीन होतात, आणि तुमची जी व्यसनाधीनता आहे तीच व्यसनाधीनता तुम्ही तुमच्या मुलांच्या डोक्यामध्ये भरवता.
रनिंग आफ्टर सक्सेस अँड सक्सेस इन द लाईफ, यू रिमूव्ह गॉड फ्रॉम द लाईव्ह ऑफ युअर किड्स.
आणि मग लक्षात घ्या की तुम्ही काय करत असतात की यशाच्या पाठीमागे एवढे धावत असतात, एवढे धावत असतात की तुम्ही तुमच्या मुलाच्या जीवनातून त्याचं आत्मिक जीवन दूर करतात, देवाला दूर करतात, आणि केवळ यशाच्या पाठीमागे त्याला धावायला लावतात.
दे लुक ख्रिश्चन किड्स.
आणि मग ते त्यावेळेस ख्रिस्ती जे मूल आहे त्यांच्याकडे पाहतात.
नो नो नो, दे लुक लाईक अ ख्रिश्चन किड्स.
आणि ते ख्रिस्ती मुलासारखे जणू भासत जरी असले,
बट देअर हार्ट इज फार अवे फ्रॉम गॉड.
आणि असं जरी असलं तरी खरं पाहता त्यांचं अंतकरण देवापासून फारच लांब असं आहे.
व्हाय इट हॅपन,
हे का घडतं बरं?
बिकॉज गॉस्पल इज नॉट शेअर.
कारण त्यांच्या बरोबर सुवर्ता ही लहानपणापासून सांगितली न का,
पॅरेंट्स डीड नॉट लिव्ह द गॉस्पल विथ द चिल्ड्रन.
लक्षात घ्या की आई वडिलांनीच मुलांसमोर सुवार्तेला धरून असलेलं जीवन न जगल्यामुळे, त्यांना सुवार्ता न शिकवल्यामुळे या गोष्टी घडत असतात.
बिकॉज ऑफ रनिंग आफ्टर सक्सेस यू हॅव नो टाइम टू शेअर गॉस्पल विथ चिल्ड्रन.
आणि यशाच्या पाठीमागे धावल्या कारणामुळे तुम्ही तुमच्या मुलांसमोर कुठल्याही प्रकारे सुवार्तेला ठेवत नाही, सुवार्ता त्यांना तुम्ही शिकवत नाही.
नो टाइम फॉर डिसिप्लिन,
त्यांना शिस्त लावण्यासाठी वेळ नाही.
नो टाइम टू पॉइंट देम टू क्राइस्ट,
ख्रिस्ताकडे निर्देशित करण्यासाठी वेळ नाहीये.
नो टाइम फॉर द किड्स,
कुठल्याही प्रकारे मुलांमध्ये वेळ घालवण्यासाठी वेळ नाहीये.
व्हॉट विल हॅपन टू यू,
तर तुमच्या बाबतीत काय होईल?
ऍज अ फादर,
बाप म्हणून,
Do you think that your child gets number one position in the school will raise your name?
तुम्हाला काय वाटतं की
यू विल गेट ऑनर ऍज अ फादर?
तुम्हाला काय वाटतं की नाशिक मधल्या एक नंबर शाळेमध्ये जर तुमचं मूल गेलं तर त्याच्याद्वारे तिथं शिकल्याच्या द्वारे तुमचं नाव तो सर्वात उंच असं ठेवल का?
Suppose his name comes and the people on the corner they put board
so and so number one position in the school.
आणि मग शाळेमध्ये जर त्याचा पहिला क्रमांक त्यांनी पटकावला आणि त्या बोर्डवर त्याचं नाव आलं की हे येते त्याचं नाव आहे.
And then he said, that's my child.
आणि मग तुम्ही ते बघून म्हणता की ते माझं मूल आहे.
Okay, child died, you died.
आणि तुम्ही मरतात आणि ते मुलही मरतात.
And then now you have to stand before God.
आणि मग त्यावेळेस देवासमोर तुम्हाला उभं राहायचं आहे.
Your child's name was in the chowk only.
आणि मग तुमचं जे मुलाचं नाव आहे केवळ त्या शाळेमध्ये किंवा त्या चौकामध्ये असेल.
बट नाव यू आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द होल वर्ल्ड.
परंतु लक्षात आहे की आता तुम्ही संपूर्ण जगासमोर तिथे उभे राहणार आहे.
अँड युअर चाइल्ड द एंजल्स आर टेकिंग हिम अँड पुशिंग हिम इन साइड द हेल.
आणि मग त्यावेळेस ते जो तिथला देवदूत आहे तो तुमच्या मुलाला ओढत भरपडत तो त्या नरकाच्या अग्नीमध्ये टाकणार आहे.
And then will you very honorably say, that's my child.
आणि मग त्यावेळेस ते पाहून तुम्ही अतिशय सन्मानपूर्वक असं म्हणाल की अरे बाबा माझा मुलगा चाललाय नरकाच्या.
All my life I work hard so that these two angels can push him in the hell.
आणि मी माझ्या जीवनभर फार काबड कष्ट केले याच्यासाठी का हे जे दोन देवदूत आहे त्याला भरपडत स्वर्गाच्या ते नरकाच्या अग्नीमध्ये टाकतील.
That's my child.
माझं मुले पाहते.
Do you think very proudly you can talk to God and say, God, that's my child.
तुम्ही देवाकडे अतिशय गर्विष्ठरीतीने म्हणाल का देवा बघ माझं मूल कुठं.
Yes, he is an engineer.
बघ तो इंजिनियर आहे.
नंबर वन इंजिनियर.
एक नंबरचा इंजिनियर.
यु नो यू हॅव टू बंगलोज देअर. ही हॅज टू बंगलोज देअर.
आणि बघ ते खाली भूतलावर त्याचे दोन बंगले
हिअर
इथं.
गॉड सेड आय हॅव बेटर वन व्हेरी हॉट वन फॉर हिम.
हे म्हणतो की त्याला अतिशय उद्दार फारच उष्ण अशा प्रकारचा बंगला मी इथं त्याच्या जागी ठेवला आहे.
आय विल यू फील अशेम्ड.
कारण तुम्ही त्यावेळेस ते सर्व पाहून लज्जित व्हाल.
यू फील सॉरी.
आणि तुम्हाला फारच पस्तावा येईल.
अँड यू विल स्टार्ट टेकिंग आउट युअर हँडकरचीफ्स.
आणि तुम्ही तुमचा रुमाल बाहेर काढाल. आणि मग तिथं रडू लागाल की मी ते पहिलं केलं असत किती बरं झालं असत.
It's going to help you.
या सर्व गोष्टी तुम्हाला मदतीच्या ठरतील का.
डू यू थिंक गॉड इज गोइंग टू कम डाऊन फ्रॉम द थ्रोन.
तुम्हाला काय वाटतं देव त्याच्या सिंहासनावर उडून तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला म्हणाल की नको काय काळजी नको रडू नको जाऊ दे सांगते काय.
डू यू थिंक
असं होईल का.
गॉड विल से शेम ऑन यू एज अ फादर फेलो.
देव थेट तुम्हाला आरोप लावेल आणि म्हणत की अरे बापा तुला लाज वाटो.
शेम ऑन यू एज अ मदर.
अगं आई तुला लाज वाटो.
हाऊ कॅन यू बी अ मदर अँड नॉट केअर फॉर द सोल ऑफ युअर चाइल्ड.
आणि तू कशी आई आहे खरं पाहता तू दानव आहेस. तू कशी आई आहेस तुझ्या जे काही मुलगा आहे त्याचा जो जीव आहे त्याच्याकडे तू का लक्ष दिलं नाही. एक आहे आई त्या दानव आहेत नाही
पाठवा. Brother Shaul will send something on the group. Interesting. Okay. Constant criticism, unfair comparison, useless hypocrisy life is going to give less value in life for your child.
आणि लक्षात घ्या की अशा प्रकारच्या सर्व गोष्टी केल्याच्या द्वारे तुमच्या मुलाच्या आत्मिक जीवनामध्ये या सर्व ज्या गोष्टीच्या द्वारे त्या सर्व कमी अशा ठरतील.
पॅरेंट्स स्पेंड टाइम विथ युअर किड्स.
आणि म्हणून पालकांनो तुमचे जे काही मुलं आहेत त्यांच्या बरोबर तुम्ही वेळ व्यतीत करा.
वेन टाइम इज नीडेड स्पेअर नॉट द रॉड. बीट देम इफ नेसेसरी इफ दे क्राय इट्स ओके नो प्रॉब्लम दे आर नॉट गोइंग टू डाय.
आणि जेव्हा वेळ येते त्यावेळेस तुम्ही छडीला आवरून धरू नका. ही छडी मारा. त्या छडी मारल्याने तो मरणार नाहीये त्याला शिस्त लागेल.
ओके डोंट बीट हिम टू डेथ दॅट इज फॉर शुअर.
हे पण काळजी बाळगा की इतकंही मारू नका की त्या फटक्याने किंवा त्या छडीने तो.
डिसिप्लिन मीन्स डज नॉट टेक द यु नो द वन बिग स्टोन अँड ट्राय टू हिट ऑन हिज हेड. दॅट्स नॉट डिसिप्लिन.
शिस्त याचा अर्थ असं होत नाही की भला मोठा दगड घ्यायचा त्याच्या डोक्यात घालायचा.
नो दॅट्स नॉट अन आयडिया.
ती संकल्पना नाही.
देर इज अ विजडम सीट. There is a wisdom seat on which you should beat.
आणि मग लक्षात येईल त्या ठिकाणी एक ज्ञानी खुर्ची आहे त्या खुर्चीच्या द्वारे तिथून जे ज्ञान येतं त्याच्याद्वारे तुम्ही त्याला शिस्त लावली. चुकीचा ट्रान्सलेट केलं सॉरी कारण ते वेगळा अर्थच त्याचा वेगळा होतो. ते त्यांचा पृष्ठभाग आहे जो त्यांचं ढुंगण आहे ते चांगलं बदलून काढा.
लाल झालं पाहिजे काय प्रॉब्लेम नाही.
लाल करा त्याला काय समस्या नाही.
काय इट्स इम्पॉर्टंट.
Okay. Teach them the gospel. Raise them up in the way of the Lord, not of the ways of the world. Your kids are not stupid, they are sinners like you. They watch you. You become their example. I want to spend time with my kids. I want to teach them the Bible. Take them to church. Laugh with them, cry with them. Discipline them when they disobey. Say sorry to them when I go wrong. Pray with them, pray for them like a crazy. I want them to look back and think.
आणि माझी इच्छा आहे की त्यांनी पाठीमागे पाहून विचार करावा.
When I become old and they grow up.
आणि जेव्हा मी म्हातारा होईल, ज्यावेळेस मी वृद्ध होईल.
I'm not sure what my parents were doing, they will say.
आणि मग त्यावेळेस त्यांनी असं म्हणू नये की माझ्या आई वडिलांनी काय केलं.
If they even knew what they were doing. But they will surely give testimony. I always knew my parents loved me. I knew my parents loved Jesus. And they taught me Jesus. It's not complicated. It's not that complicated. It's easy. All you have to do is keep teaching about Jesus to your kids. And pray that they will get saved. Watch them. They are very cunning. Okay, they can give excuse that you will never understand. Okay. In order to meet the girlfriend, they can say there is a class, extra class. Daddy, if you don't believe, call my friend and ask him.
आणि मग जर आपण संशय होती त्यांच्याकडे पाहिलं तर ते म्हणतील की तुम्हाला विश्वास नाही का माझ्या मित्राचा नंबर घ्या फोन करून
विचारा त्याला. यस अंकल क्लास इज देअर.
आणि अगोदरच त्याची त्यांनी लावलेली असते. आणि मग तो मित्र पण म्हणतो की हा अंकल तिथं क्लास आहे
म्हणून. युअर किड्स आर व्हेरी फनी.
आणि ते फार चतुर आणि फार गमतीदार आहे.
यू गिव्ह दम 10 rupees अँड से गो अँड बाय दॅट वन.
तुमच्या मुलाला 10 rupees दिले आणि त्याला सांगितलं की बाबा फक्त तेच विकत घेऊन ये.
नाउ यू नो व्हॉट ही विल डू.
तुम्हाला माहिती तो काय करेल.
ही वॉन्ट जस्ट गो देअर.
तो तिथं जाणार नाही.
ही विल गो सो मेनी प्लेसेस.
तो फार ठिकाणी इकडे तिकडे फिरेल.
गिव्ह देम 200 rupees अँड से पुट पेट्रोल.
आणि जर तुम्ही त्याला सांगितलं 200 rupees घे आणि पेट्रोल टाक गाडी
राईट देअर.
आणि मग तिथं ते पेट्रोल पंप.
डोंट थिंक दॅट इमिजिएटली गोइंग देअर अँड कमिंग बॅक.
तुम्हाला काय वाटतं इथून गाडी घेऊन तिथं पेट्रोल टाकून तो वापस लगेच येईल का.
नो माय ब्रदर.
अजिबात नाही माझ्या बंधूंनो.
ही विल टेक हिज फ्रेंड.
तो त्याच्या मित्राला पाठी मागे बसवल.
वेअर आर यू गोइंग.
कुठे चालले तुम्ही.
पेट्रोल
बाहेर चाललो.
दॅट इज द मेन पर्पज.
आणि मग तोच विशिष्ट उद्देश आहे. आणि मग इकडे तिकडे भटकन. आणि मग हळूहळू नंतर तो पेट्रोल भरत.
If you put petrol?
तू पेट्रोल भरलंस का.
यस सर.
हो भरलं मी.
हाउ मेनी आवर्स.
किती वेळ.
3 hours.
3 तास.
That's our kids.
हे आमचे हुशार मुले.
शार्प.
फारच ते शार्प आहे.
कनिंग.
चतुर.
डिप्राइव्ड.
आणि भ्रष्ट असे.
विकेड.
दृष्ट असे.
सिनर्स.
पापी.
But they should know.
पण त्यांना ही गोष्ट समजली पाहिजे.
देअर फादर्स.
त्यांचा बाप.
ऑल्सो आर विकेड अँड सिनर्स.
तो पण दृष्ट आणि पापी आहे.
ओके. दे शुड नो दॅट द ट्रिक समटाईम्स वर्क समटाईम्स डझंट वर्क.
आणि हे त्यांना समजून आलं पाहिजे की त्यांच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या काही वेळेस काम करतात काही वेळेस ते काम करत नाही.
यु नो आय लर्न डबल लाईफ.
ते म्हणतात पाच साहेब म्हणा मी स्वतः दुटप्पी जीवन शिकलो.
ओके.
my father, you tell him that I was doing this one, he's surprised like, ah, no, my son can never do like this.
आणि ज्या वेळेस त्यांच्या वडिलांना कोणतरी सांगितलं की तुमच्या मुलांनी असं असं केलंय, त्यावेळेस त्यांच्या बाप त्यांचे वडील सॉरी तुमचे वडील आचंबित होऊन म्हणायचे की माझा मुलगा आता करू शकत नाही, शक्यच नाहीये.
आय टेल यू वन स्टोरी अबाउट दिस.
एक छोटी गोष्ट सांगतो त्याविषयी.
मी अँड माय फ्रेंड,
ते आणि त्यांचे मित्र,
वी वॉन्ट टू स्मोक.
त्यांना सिगरेट घ्यायची होती.
माय ब्रँड इज आय टी सिकिंग साईज गोल्ड फ्लॅग.
त्याच्या पाठीमागचं ती दुःख सांगणार आहे म्हणून ब्रँड लक्षात घेऊ नका.
हा ओके. अँड माय फ्रेंड वॉन्ट्स व्हील्स.
त्यांच्या मित्राचा ब्रँड होता.
ओके. द पान शॉप बिलॉंग्स टू माय ओर फ्रेंड ओनली.
आणि तिथलं वाईन शॉप दारूचं दुकान सुद्धा माझ्या मित्राचंच होतं.
ना ना ना, पान पान
पान पानचं दुकान. सॉरी.
ओके. सो वी हॅव टू टेक सिगरेट फ्रॉम देअर.
आणि मग तिथून आम्ही सिगरेट घेत होतो.
बट नेक्स्ट टू दॅट वन,
त्याच्या पुढे
दॅट इज द शॉप that my father's friend.
आणि मग त्याच्या पुढे त्यांच्या वडिलांच्या मित्राचं दुकान होतं.
सो आय कॅनॉट गो टू दिस शॉप.
आणि म्हणून ते त्या दुकानात जात नव्हते.
सो आय विल टेल फ्रॉम देअर.
आणि मग मी तिथून त्यांना त्या दुकानातून दुकानदार व्यक्तीला लांबून ते फोनवायचे.
ओके.
आणि मग त्यांना त्या दुकानदाराला समजायचं की
सो ही विल टेक आउट वन व्हील्स अँड वन गोल्फ फ्लॅग अँड कीप इट ऑन द बर्नी.
आणि मग त्या ठिकाणी तो दुकानदार काय करायचा की व्हील्स अँड गोल्ड फ्लॅग या दोन सिगरेट त्या बर्नीच्या झाकणावर ठेवायचा.
अँड देन मी अँड माय फ्रेंड विल कम बाय बाईक थ्रू मॅजेस्टिक टिकिट अगो.
आणि ते आणि त्याचं त्यांचे जे मित्र आहे ते गाडीवरून जाऊन ते जे काही सिगरेट ठेवले ते उचलून निघून पळून जायचे.
अलॉंग विथ बॅक साईड देर इज मॅस्टिक्स.
आणि मग त्या ठिकाणी त्याच्या बरोबर काडीची पेटी काडी सुद्धा असायची.
नॉट द पेटी फक्त काडी
काडी असायची.
ओके. देन वी गो व्हेरी फार अवे.
आणि मग आम्ही फार लांब जायचो.
देर इज अ एचएससी कॉलनी सो वी गो इन साईड द कॉलनी नो वन युजुअल कम दॅट साईड.
आणि मग तिथे एचएससी कॉलनी आहे त्या कॉलनीमध्ये कोणी नाही आहे तिथे ते मध्ये जात होते.
अँड वी टू सिट देअर अँड देन लुक फॉर मॅच बॉक्स यु नो समवेअर हियर अँड देअर.
आणि मग ती काडी त्यांच्याकडे होती परंतु त्या काडीची जी काही पेटी आहे ती आत जिथे लागते ती पेटी जी आहे ती पेटी त्यांच्याकडे नसल्यामुळे ते सापडायची पुढे पेटी
सापडायची.
आणि मग ती जी काडी पेटी आहे ती तुम्हाला कुठल्याही कचरा पेटीमध्ये सहज सापडते. आणि मग त्यावेळेस ती काडी पेटून ती सिगरेट पेटून ते काय करायचे की मग ते सिगरेट
मी अँड माय फ्रेंड वेअर सिटिंग अँड एन्जॉईंग इट.
आणि एक दिवस ते आणि त्यांचे मित्र त्या प्रकारे सिगरेट ओढण्याचा आनंद घेत होते.
डाऊन साईड देर इज अ कॅनाल वॉटर इज फ्लोईंग.
आणि खालच्या बाजूला त्या ठिकाणी एक
कॅनाल काइंड ऑफ अ ब्रिज सो देर इज अ रेलिंग ऍट द यु नो साइड ऑफ द रोड सो यू कॅन सिट ऑन दॅट.
आणि मग त्या ठिकाणी कॅनॉल होता आणि त्या कॅनॉल एक पूल होता त्या कॅनॉलच्या पूलवर रस्ता होता तिथे तुम्ही बसू शकत होते.
ओके. सो वी वर सिटिंग अँड जस्ट स्मोकिंग.
आणि मग तिथे बसून ते सिगरेट पीत होते.
आय सॉ माय फादर्स कंपनी जीप कमिंग.
आणि मग त्यांनी पाहिलं की त्यांच्या वडिलांच्या कंपनीची जीप जी आहे ती येत आहे.
अँड देन आय सॉ माय फादर इन कंपनी ड्रेस.
आणि मग त्यांच्या वडिलांना त्यांनी कंपनीच्या ड्रेसमध्ये त्या गाडीमध्ये बसलेलं पाहिलं.
बिफोर माय फ्रेंड लुक्स एट मी आय वॉज ऑलरेडी डाऊन.
आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या मित्राने त्यांच्याकडे पाहण्याऐवजी अगोदरच ते त्या खाली उतरले होते त्या कॅनल मध्ये.
अँड देन देअर यु नो द सिमेंट का जो रहता उसके अंदर आय वॉज गोइंग इन साइड एंड स्मोकिंग देअर.
आणि मग तो सिमेंट पाईप जो आहे त्या पाईप मध्ये ते घुसले आणि तिथे जाऊन ते लपून ते सिगरेट पीत होते.
अँड माय फादर कॉट माय फ्रेंड.
आणि मग त्यांच्या वडिलांनी त्यांचा जो मित्र वळतीच राहिला होता त्याला पकडलं.
And that fellow don't know what to do. There is a cigarette in his hand.
आणि मग त्याच्या हातामध्ये सिगरेट होती त्या मित्राला कळलं नाही आता काय करायचं म्हणून.
And then my father said, because of you my son is spoiled.
आणि मग त्या ठिकाणी ते त्याला जणू काही आरोप लावू लागले. ते म्हटलं की तुझ्यामुळेच माझं पोरग बिघडलं.
They try to beat him.
ते त्याला मारू लागले.
So he threw his cigarette.
आणि मग त्याने त्याची सिगरेट फेकून दिली.
And it fall down just next to me.
आणि मग त्यांच्या शेजारी येऊन ती सिगरेट पडली.
अँड देन आय होल्ड इट दॅट वन यु नो फॉर हिम.
आणि मग त्याच्यासाठी त्यांनी ती सिगरेट उचलून त्यांच्या हातात ठेवली.
सो माय फादर स्कोल्डेड हिम अँड गॉन.
आणि मग त्यांचे वडील त्याच्यावर ओरडले आणि मग नंतर निघून गेले.
ही गॉट सो अँग्री ही वॉन्टेड टू बीट मी.
आणि मग त्यांचा मित्र फारच रागावला आणि मग त्यांना मारा वाटण्याची इच्छा झाली.
ही सेड युअर फादर थिंग्स दॅट आय एम स्पॉइलिंग यू फेलो यू आर द वन हु टॉट मी हाऊ टू स्मोक.
आणि मग तो मित्र असा म्हणला गेला की तुझा वडील माझ्यावर आरोप लावत होते की तुझ्यामुळे माझ्या पोराचं वाटलं झालं तूच तर मला सिगरेट प्यायला शिकवलीस.
दॅट इज माय स्टोरी.
माझी ती कथा आहे.
स्मार्ट
हुशार
कनिंग
चतुर
विकेड
आणि फारच दुष्ट
क्रुएल
क्रूर असाल
ट्राईंग टू आउटस्मार्ट माय फादर
माझ्या वडिलांपेक्षा अति हुशारी दाखवायचा मी प्रयत्न करत होतो
बिकॉज सिन इन मी मेक्स मी कनिंग
माझ्यामध्ये असणारं पाप ते मला चतुराईने फसवायला लोकांना मदत करत होतं
नथिंग ग्रेट
त्याच्यामध्ये काहीच मानता नाही
इट्स नॉट अ ग्लोरी थिंग
ती गौरवी गोष्ट नाही
इट्स शेमफुल थिंग
लक्षात घ्या की फार लज्जास्पद अशी गोष्ट आहे
दिस इज शेमफुल थिंग आय एम शेअरिंग विथ यू
आणि तुमच्या संगतीचे त्यांनी सांगितलं तरुणांनो ती लज्जास्पद गोष्ट होती
आय एम अशेम्ड ऑफ दॅट
आणि त्याच्यामुळे त्यांना फार लाज येते
आय फील सॉरी फॉर दॅट
आणि त्याच्याबद्दल त्यांना फारच दुःख वाटतं
व्हॉट टू डू
पण काय करायचं
सिन
पाप आहे पाप
सिन सिन
पाप आहे ते
सिन मेन मी डू विकेड थिंग्स
आणि पापाने त्या दुष्ट गोष्टी माझ्याकडून करून घेतल्या
आय वॉज अ सिनर
मी पापी होतो
इट इज जीसस क्राइस्ट हु डाईड फॉर मी
माझ्यासाठी येशू ख्रिस्त मरण पावला
इट इज जीसस क्राइस्ट ब्लड क्लेन्स मी
येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे मी धुतला गेलो
इट इज जीसस क्राइस्ट हु फॉरगिव मी माय सिन्स
आणि मग माझ्या पापांची क्षमा येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे झाली
इट इज जीसस हु डिक्लेअर्ड मी रायचस जस्टिफाइड बिफोर गॉड
आणि मग येशू ख्रिस्ताने मला देवासमोर न्यायी ठरवून मला ख्रिस्ताचं नीतिमत्व बहाल केलं
ड्युटोनॉमी चॅप्टर 6 वर्स 1-7
आणि मग अनुवाद 6:1-6
He says that teach them diligently.
आणि मग तिथं असं म्हणजे की परिश्रम घेऊन त्यांना तुम्ही शिकवा
When you should teach them?
कधी तुम्ही शिकवायचंय
Every Sunday?
प्रत्येक रविवारी का
No, every time, everywhere.
प्रत्येक वेळी प्रत्येक जागी तुम्ही त्यांना शिकवायचं
Not your pastor, not your priest, not your rabbis.
आणि मग लक्षात आहे की ते जी काही जबाबदारी आहे ती तुमच्या पालकाची नाही तुमच्या गुरुजींची नाही किंवा इतर कोणाची नाहीये
नो इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ फादर
तर ती वडिलांची जबाबदारी आहे
यू आर अ मिशनरी टू युअर ओन हाऊस
तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये मिशनरी असे आहात
युअर चिल्ड्रन्स आर पेगन अनसेव्ड पीपल
आणि तुमचे जे मुलं आहेत ते जणू काही मूर्तीपूजक लोकांच्या मुलांसारखे आहेत त्यांना ख्रिस्त माहित नाही म्हणून
गिव्ह गॉस्पल टू देम
म्हणून प्रथमतः तुम्ही त्यांना शुभवर्तमान गाजवा
शो ख्राईस्ट टू देम
त्यांना ख्रिस्त तुम्ही दाखवा
स्टार्ट शेअरिंग गॉस्पल विथ युअर चिल्ड्रन
तुमच्या मुलांसंगती त्या ठिकाणी सुवार्ता ख्रिस्त तुम्ही त्यांना दाखवा
लिव गॉस्पल विथ इन देअर इन युअर लाईफ
आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतः सुवार्तेनुसार जीवन जगण्यासाठी शिका त्यांच्या समोर ते दाखवा
डिसिप्लिन इज वन एक्झाम्पल हाऊ टू शो गॉस्पल टू युअर चिल्ड्रन
आणि मग लक्षात घ्या की शिस्त हे एक उदाहरण आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलांना सुवार्ता काय आहे ते तुम्ही दाखवू शकता
वेन यू वॉन्ट टू डिसिप्लिन युअर चाइल्ड
ज्यावेळेस तुमची इच्छा असते की तुमच्या मुलाला शिस्त लावावी
यू जस्ट tell him why he is being punished
त्यावेळेस शिस्त फटका मारण्यापूर्वी तुम्ही त्याला हे सांगितलं पाहिजे की तुला फटका का मारला जात आहे
ही शुड नो
त्याला त्याचं पाप समजणं गरजेचं आहे त्यावेळी ही
शुड नो दॅट ही हॅज डन रॉंग
त्याला हे कळणं गरजेचं आहे की त्याने चुकीचं केलेलं आहे
अँड रॉंग मस्ट बी पनिश्ड
आणि मग जे चुकीचं आहे त्याला शिक्षा मिळलीच पाहिजे हे गरजेचं
आहे चिल्ड्रन मस्ट नो दॅट रॉंग कॅनॉट गेट अवे
आणि
मस्ट बी पनिश्ड
मुलांना ही गोष्ट समजली पाहिजे चूक पाप हे शिक्षेविना जात नाही
दॅट रॉंग इज सिन
आणि मग ते जे काही चूक आहे ते पाप आहे
अँड सिन मस्ट बी पनिश्ड
आणि मग ते जे पाप आहे त्या पापाला शिक्षा झालीच पाहिजे
यू टेक आउट द विजडम सीट
आणि मग लक्षात घ्या की तुम्ही काय करता की त्या ठिकाणी त्यांचा पृष्ठभाग घेतात आणि मग छडी घेतात आणि त्या छडीने त्या पृष्ठभाग चांगला जोडतात
एक्सप्लेन टू देम
आणि मग त्यांना तुम्ही सांगा
एक्सप्लेन टू देम व्हाय यू आर बीटिंग देम
तुम्ही सांगा की तुम्ही त्यांना का मारत आहात
Why you are disciplining them?
त्यांना का तुम्ही शिस्त लावत आहात
And when you hit them, tell them that you are doing out of love.
आणि मग ज्यावेळेस तुम्ही हे कृत्य त्यांच्या संधी करतात अशा प्रकारे फटके मारून शिस्त लावत असतात त्यांना तुम्ही हे सांगा की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी तुला शिस्त लावत आहे
Out of love.
प्रेमापोटी हे करत आहे
Because I love you, I discipline you.
मी तुझ्यावर फार प्रेम करतो म्हणून मी तुला शिस्त लावतोय
The children must know that he's been disciplined because फादर ऑर मदर लव्ह मी
आणि मुलाला ही गोष्ट समजली पाहिजे की माझे आई वडील मला शिस्त याच्यासाठी लावत आहे फटके याच्यासाठी मारत आहेत कारण ते माझ्यावर खूप प्रेम विसरतात.
इट इज बिकॉज ऑफ डिसओबिडियन्स.
आणि माझ्या अवज्ञेमुळे, मी त्यांचं न ऐकल्यामुळे.
इट इज बिकॉज ऑफ देअर डिसओबिडियन्स दे आर गेटिंग डिसिप्लिन.
आणि मग लक्षात की त्यांच्या अवज्ञेमुळे त्यांना त्या प्रकारची शिस्त लागत आहे, त्यांना समजलं पाहिजे.
इट इज बिकॉज ऑफ देअर रिबेलियन.
त्यांच्या बंडखोरीमुळे ह्या गोष्टी घडत आहेत.
इट इज बिकॉज ऑफ देअर प्राईड.
त्यांच्या गर्वामुळे ही गोष्ट घडलेली आहे.
दे नीड टू बी करेक्टेड.
त्यांना तिथं सुधारणं गरजेचं आहे.
इट इज बिकॉज ऑफ डिसिप्लिन विदाउट लव इज नॉट सो गुड.
लक्षात घ्या की जर त्या शिस्तीमध्ये जर प्रेम नसेल तर मग ती शिस्त ही चांगली शिस्त नाही.
यू विल जस्ट लीड युअर किड्स टू बिकम रिबेलियस.
तर मग त्या शिस्तीमध्ये जर प्रेम तुम्ही दाखवत नसाल तर मग त्याला तुम्ही बंडखोर होण्यासाठी मदत करत आहात.
बाय डिसिप्लिनिंग यू शो दॅट जीसस क्राइस्ट हॅज टेकन दॅट पनिशमेंट फॉर यू अँड मी.
आणि मग त्यावेळेस तुम्ही त्या शिस्त लावण्यामध्ये त्याला हे सांगितलं पाहिजे की तुझ्या पापाची जी काही शिक्षा आहे ती शिक्षा येशू ख्रिस्ताने त्याच्यावर घेतलेली आहे.
थ्रू इन्स्ट्रक्शन यू कॅन टॉक अबाउट लव अँड फॉरगिवनेस.
आणि मग ज्याच्या वेळेस तुम्ही त्याला सूचना देतात, बोध करतात, त्या त्यावेळेस तुम्ही त्याला ही पाप क्षमेबद्दल त्याला सांगितलं पाहिजे.
जॉन चॅप्टर 13:14-15
जवान पुरुष सुवर्त म्हणायचा 13:14-15
यू शुड टीच देम टू बी हम्बल वॉशिंग वन अनदर्स फीट.
आणि मग त्या ठिकाणी त्यांना तुम्ही नम्र व्हायला शिकवा त्यांना एकमेकांचे पाय धुण्यास शिकवा.
जीसस क्राइस्ट गिव्ह दॅट पर्टिक्युलर आयडिया मॉडेल.
आणि मग येशू ख्रिस्तानी ही एक विशिष्ट प्रकारची
एक्झाम्पल थ्रू एक्झाम्पल
उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे.
ओके, थ्रू एक्झाम्पल ही वॉश अदर्स फीट अँड देन ही टोल्ड यू ऑल्सो डू इट.
आणि मग त्या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे, त्याने स्वतः तिथं पाय धुतलेले आहे आणि तो तू सांगत आहे की तुम्ही सुद्धा पाय धुवा.
ऍज अ पॅरेंट्स यू शो एक्झाम्पल टू युअर चिल्ड्रन.
आणि लक्षात घ्या की पालक या नादाने तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसमोर एक उत्तम किता उदाहरण ठेवावं.
गोल ऑफ पॅरेंटिंग.
लक्षात घ्या की मुलांचं संगोपनाचं जे ध्येय आहे
रेजिंग अ गॉडली हेरिटेज.
लक्षात घ्या की त्यांना आपण देवभिरू वतनदार अशा आपण त्यांना बनवणार आहोत.
रोमस चॅप्टर 1:5
रोम करा शुभवर्तमानाचा 1 आणि 5
चॅप्टर 6:17
आणि 6:17
चॅप्टर 16:19
आणि 16:19
3 John 4
तिसरा यवान 4
Matthew 7:4
Matthew 7:21
Matthew 7:21
Matthew 7:21
Raising godly heritage is a goal of parenting.
आणि लक्षात घ्या की मुलांचं संगोपनाचा जो उद्देश आहे त्यांना त्या ठिकाणी देवभिरू वतनदार स्वर्गाचे वतनदार बनवणं हा तो उद्देश आहे.
डोंट एक्सपेक्ट युअर चाइल्ड टू बी परफेक्ट.
कधीच अशा प्रकारे तुम्ही अपेक्षा बाळगू नका की तुमचं मूल हे परिपूर्ण असं होईल.
बट एक्सपेक्ट युअर चाइल्ड टू गो थ्रू द प्रोसेस ऑफ सॅन्टिफिकेशन.
परंतु तुम्ही अशी अपेक्षा बाळगा की तुमचं मूल जे आहे ते शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमधून त्याने जावं.
जोनाथन एडवर्ड सेंड ए सिंपल नोट थ्रू हिज डॉटर टू द वाईफ.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी जोनाथन एडवर्ड जे आहे त्यांनी त्यांच्या पत्नीच्या द्वारे मुलीला एक
त्यांच्या मुलीच्या द्वारे पत्नीला एक लेटर पाठवलं.
मुलीच्या द्वारे पत्नीला एक प्रकारचं छोटंसं पत्र लिहिलं.
अँड दॅन इन दॅट ही रोट लेटर्स टू द ऑल फॅमिली मेंबर्स अँड ही सेड टेल माय वाईफ.
आणि मग त्याने त्या पत्रामध्ये सर्व कुटुंबातल्या लोकांना ते पत्र लिहिलं आणि तिथं ते म्हटलं की माझ्या पत्नीला सांग
द अनकॉमन युनियन विच वी हॅड सो लॉंग सबसिटेड बिटवीन अस इज आय थिंक ए स्पिरिच्युअल वन.
आणि मग ते म्हणतात की मला ही गोष्ट आठवते की ज्यावेळेस आपण एकत्र बसलो त्यावेळेस आपला आत्मिक जे काही संगती आहे त्याची मला चांगली आठवण आहे.
हा, देर इज नथिंग दॅट विल लास्ट देर बिकॉज इट इज स्पिरिच्युअल दॅट विल लास्ट फॉर एव्हर.
आणि ती आपली आत्मिक संगती असल्या कारणामुळे ती संगती ही सदा सर्व काळाची संगती आहे.
अँड देन ही टोल्ड समथिंग अबाउट देअर सन्स अँड डॉटर्स.
आणि मग नंतर त्यांची जी काही मुले किंवा मुली असेल त्यांच्याबाबत तो काहीतरी म्हटला.
ही सेड टेल युअर अदर ब्रदर्स अँड सिस्टर्स.
तो त्या मुलीला म्हटला की तुझ्या जे इतर बंधू आणि भाऊ आहेत त्यांना तू सांग.
इट इज अबाउट टाइम दे लुक फॉर अ फादर हु विल नॉट डाय.
आणि मग ही अशी वेळ आहे ज्या वेळेमध्ये त्यांनी त्यांच्या पित्याकडे पाहावं की तो मरण
अशा पित्याकडे बघा की जो
कधी मधी मरणार अशा पित्याकडे त्यांनी बघावं की जो अविनाशी पिता आहे, नाशवंत पिता नाही, त्याला मरण नाही असा तो पिता.
जोनाथन एडवर्ड डाईड ही टोल्ड हिज चिल्ड्रन टू लुक ॲट हेवनली फादर ॲज देअर फादर.
आणि ज्यावेळेस जोनाथन एडवर्ड हे जणू काही मृत्यूच्या जवळ होते त्यावेळेस त्यांनी हे लिहिलं होतं की तुम्ही अशा पित्याकडे बघा जो विनाशी पिता अविनाशी पिता आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष लावा.
पॅरेंटिंग इज अ स्टीवर्डशिप.
आणि मग लक्षात घ्या की त्या ठिकाणी मुलांचं संगोपन करणं हे जणू काही एक प्रकारे कामगिरी आहे.
युअर चिल्ड्रन आर नॉट युअर्स.
कारभारी पण आहे.
युअर चिल्ड्रन आर नॉट युअर्स.
तुमची मुलं ही तुमची मुलं नाही आहेत.
दे आर अ गिफ्ट फ्रॉम गॉड.
देवाकडून आलेली तुमची तुमच्यासाठी ती देणगी आहे.
अँड यू नीड टू बी स्टीवर्ड ऑफ देम.
आणि त्याच कारणामुळे तुम्ही त्यांच्या त्यांचे कारभारी असणं गरजेचं आहे.
मे गॉड हेल्प यू रेज चिल्ड्रन दॅट आर गॉडली.
आणि मग देव करो तुम्हाला सहाय्य करू की तुम्ही अशा मुलांना मुलांचं तुम्ही संगोपन करावं की जेणेकरून ते देवभिरू वतनदार अशा प्रकारचे ते मुलं होतील.
मे गॉड हेल्प यू टू टीच युअर चिल्ड्रन द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
देव करो तुम्हाला सहाय्य करू की तुम्ही ख्रिस्ताची सुवार्ता तुमच्या मुलांना सातत्याने शिकवत आहोत.
थँक यू फॉर गिव्हिंग अ टाइम फॉर अस.
ही वेळ दिल्याबद्दल फार फार धन्यवाद.
सेशन्स मी नव्हतो पण ठीक आहे, रेकॉर्डिंग आहेत आपल्याकडे, मी ते नंतर ऐकून घेईन.